यमात्मतृप्तं सदा आत्मतृप्तं सदा
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आजच्या या आनंददायी सोहळ्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व साधक बंधू भगिनींचं मी सुधीर रामदासी मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो। 1 ऑक्टोबर हा दिवस आपण सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असा दिवस आहे। 1 ऑक्टोबर 1917 साली आपण सर्वांच्या कल्याणाकरता मानवी पण धारण करून प्रत्यक्ष भगवंतच एक योगी म्हणून अवतरले। मस्ताना जोगी आया रे अंतर शक्ति जगाने, अन बेला जोगी आया रे सोहम नाद जगाने। चरण धरे वह जिस धरती पर वह तीर्थ बन जाए, क्षण भर देखे जिसको जोगी चित शक्ति जग जाए, वह अमृत घट भर लाया रे जीवन अमर बनाने। जंचामुळे आपल्या जीवनाला एका शांतीचा मंगलतेचा स्पर्श झाला, ज्यांच्यामुळे आपल्या आयुष्याला एक अतिशय सुंदर असं वळण मिळालं, कलाटणी मिळाली, आनंदात राहा, केवळ आनंद आहे। संसार आणि परमार्थ म्हणजे शून्य, आत्मदर्शन हेच मानवी जीवनाचं चरम लक्ष्य आहे। स्वरूपाच्या प्रकाशामध्ये जग पाहतात तो संत, त्यांची केलेली सेवा कदापि वाया जाणार नाही। जीव हा मुळातच शिवस्वरूप आहे, तो केवळ मनाच्या नादी लागल्यामुळे शिवापासून आनंदापासून वेगळा झाला आहे। 12 12 12 इतकी वर्ष सद्गुरु सांगतील त्याच्याप्रमाणे जो साधना करेल, जीवन जगेल, तो निश्चितपणे या आनंदाचा धनी होऊ शकेल। आणि हे मी स्टॅम्प पेपरवरती लिहून द्यायला देखील तयार आहे। सद्गुरु देहाने जरी गेले तरी त्यांचं कार्य कधी संपत नाही। आत्मदर्शन होणं ही सद्गुरूंची कृपा। माझ्या अवतीभोवती इथं या केंद्रात जे काही चाललेलं आहे ते सगळं माझ्या सद्गुरूंच आहे, ज्ञानोबादी संतांच आहे, मी केवळ निमित्त मात्र आहे। आपल्यापाशी वेळ अगदी थोडा, म्हणून तो वाया न दवडता प्रत्येकाने कटाक्षाने साधना करून तो सार्थकी लावावा। बचेंगे तो और भी लढेंगे, ही आई अशासारखी कित्येक महावाक्य ज्यांनी आपल्यासाठी उच्चारली। वसिष्ठ आणि अरुंधती यांचा संसार कसा असतो हे आपल्याला समजण्याकरता, आपल्या समोर ठेवण्याकरता जे दैवी गोडपं या अग्नि तलावरती अवतरलं। सद्गुरु सेवेमुळे, साधनेमुळे, दैवी गुण संपदेच्या अभ्यासामुळे जीवन किती उन्नत, किती सखोल, किती सुंदर, आनंददायी होऊ शकतं हे ज्यांनी आपल्याला शिकवलं, आपल्या समोर ज्यांनी ठेवलं उघड्या पुस्तकासारखं, अशा आपल्या प्राणप्रिय स्वामीजींचा, स्वामी माधवनाथांचा आज आपण जयंती उत्सव साजरा करतो आहोत। स्वामीजी हे अहेतुक कृपासिंधू होते। ध्यान नामाची अव्यहात अशी केंद्र, नियमित केंद्र स्वामीजींनी आपल्याकरता सुरू केली। ज्ञानेश्वरी, दासबोध याचे हजारो प्रवचन स्वामीजींनी आपल्याकरता केली, सत्संगातले कार्यक्रम घेतले, अखेरच्या काही वर्षांमध्ये आजारपणामुळे शरीर प्रकृती साथ देत नसताना देखील तुमच्या आमच्याकरता अतिशय जिद्दीने काठी टेकत टेकत केंद्रामध्ये येणारे स्वामीजी हे अक्षरशः आपल्या सर्वांसाठी मायबाप होते. एक विलक्षण कळवळा तरुणा स्वामीजींच्या मनामध्ये आपल्या सर्वांसाठी होती. आनंद शांती समाधान हे ते अखंड उपभोगत होते आणि आपल्या सर्वांनी ते मिळावं म्हणून स्वामीजींनी आणि मातोश्री सरलाताईंनी त्यांचं उभं आयुष्य खर्च केलं. देह अक्षरशः पोतेरासारखा झिजवला. मी नेहमी असा विचार करतो की आपल्यापाशी असं काय बरं होतं, कोणते गुण होते म्हणून स्वामीजींनी आपल्याला जवळ केला, अनुग्रह दिला. उत्तर येतं की काहीही नव्हतं. गुण ते सोडाच दोषांचे डोंगर होते, आजही आहेत, आणि तरी देखील स्वामीजींनी आपल्याला जवळ केलं कारण प्रकृती बाजूला सरून आतमध्ये चैतन्य बघणारे स्वामीजी महान संत होते. स्वामीजी नेहमी म्हणत, मी दोषांकडे कधी लक्षच देत नाही, मी केवळ गुणांचं ग्रहण करतो, मला एका प्रेमाशिवाय दुसरं काही करता येत नाही. स्वामीजींचा तो अभंग आहे की नाही, माधवाची ऐशी स्थिती जरा जाणवेना, अपूर्ण मनासी पूर्ण चोजवेना, प्रेम रंगी परी त्यांच्या रंगून या गेलो, आनंदात नालो आम्ही, आनंदात नालो. आपल्यापैकी कितीतरी जणांनी स्वामीजींना प्रत्यक्ष बघितलेले, त्यांचा सहवास आपल्याला लाभलेला आहे. त्या अनेक भेटींपैकी क्षणभर गौरवीतून आत्ताच सध्या एक एखादी आपण जर भेट आठवली तर स्वामीजींचं हे प्रेम करुणा आपल्याला जाणवेल, त्यांची आपल्याविषयीची असणारी करुणा आपल्याला अक्षरशः वेढून घेईल. एकदा असंच, मी काही कारणाने व्यग्र झालो होतो आणि त्या व्यग्रतेतच मी बुधवारच्या माया अपार्टमेंटच्या केंद्रामध्ये आलो. थोडा उशीर झाला होता, त्यांना मुख्य केंद्रामध्ये जागा मिळाली नाही. स्वामीजींच्या घरामध्ये त्यांच्या खोलीच्या अगदी मागच्या बाजूला, हॉलच्या मागच्या बाजूला खोलीच्या दारात मला जागा मिळाली. केंद्र संपलं आणि स्वामीजी साधकांना नमस्कार करत करत त्यांच्या खोलीकडे परत येत होते. माझ्यासमोर आल्यानंतर माझा एकूण चेहरा बघून त्यांनी बहुतेक काढला असावं. हातातील साफ्याची फुलं त्यांनी मला दिली आणि खोलूनच आत्य म्हणाले. आतमध्ये गेल्यानंतर ज्ञानोबादी संतांना नमस्कार करून स्वामीजी पलंगावर बसले आणि मला काही न विचारता स्वामीजींनी बोलायला सुरुवात केली. व्यग्र होणं हा मनाचा स्वभाव आहे. आपण छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेतो. आपण असं करता का नाही? आपण साधक आहोत ना, ध्यान करतो ना आपण. स्वामी काय बरं सांगतात, तू देह मन बुद्धी नाहीस. मग असं असताना आपण मनाच्या मागे इतकं कशाला धरण लागतो? सावध हो, ही सगळी मर्दळ झटकून टाक आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आनंदात राहा. त्याच्याशिवाय दुसरं इथं काहीही नाही. अतिशय साधे परंतु अतिशय कळवळ्याने स्वामीजी माझ्याशी बोलत होते. माझी व्यग्रता अर्थातच कुठल्या कुठे निघून गेली. स्वामीजींच्या या अशा विलक्षण व्यक्तिमत्वामुळे, मॅग्नेटिक पर्सनॅलिटीमुळे हजारो साधक स्वामीजींच्या अवतीभोवती जमले आणि त्याच्यातूनच स्वामीजींनी साधक श्रोते, साधक कार्यकर्ते घडवले. आणि स्वामी स्वतः हे सगळं व्यक्तित्व शून्य होऊन करत होते. कर्तेपणाचा कुठलाही लवलेश त्यांच्या जीवनामध्ये कधीही नव्हता. स्वामीजींच्या कार्याचं चिंतन करत असताना प्रकर्षाने दोन गोष्टी माझ्या समोर येतात. एक म्हणजे स्वामीजींनी सुशिक्षित आणि सुज्ञ अशा वर्गाला आपलं कार्यक्षेत्र म्हणून निवडलं. त्याच त्या श्रोत्यांच्या समोर स्वामीजींनी गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध या आधुनिक ग्रंथांद्वारा परमार्थातील मूलभूत विचारसरणी श्रोत्यांच्या अंतःकरणामध्ये अक्षरशः रुजवली. आपण असं बघतो की ज्या उंच उंच इमारती असतात त्याचा पाया खूप खोल घेतलेला असतो. मुळ भरतीच्या उदरामध्ये जेवढी आतमध्ये जातात तितके ते वृक्ष उंच आणि मजबूत असे बनतात. आपल्या केंद्राचा आजचा हा दैदिप्यमान तेजोमय जी आपण स्वरूप बघतो आहोत त्याचा पाया या स्वामीजींच्या अथक परिश्रमातून साकारलेला आहे. स्वामी कार्याचा आणखीन एक महत्वाचा विशेष म्हणजे स्वामीजींनी या कार्यामध्ये तरुणांवरती विश्वास सोपवला. आपण घरामध्ये सुद्धा बघतो, छोटं मोठं काही कार्य जरी असलं तरी सुद्धा घरातील वडीलधारी व्यक्ती, मोठी व्यक्ती, अनुभवाने असलेली ती सगळं बघत असते. या परंपरेने चालत आलेल्या कल्पनेला स्वामीजींनी एक प्रकारे छेद दिला आणि केंद्रात येणाऱ्या तरुणांना त्यांच्याही नकळत केंद्राच्या आपल्या या कार्याच्या केंद्रस्थानी त्यांनी आणून ठेवलं. थेट विश्वासच टाकला. स्वामीजी असं म्हणत असत, लहान असले म्हणून काय झाले, ते सद्गुरु कृपांकित आहेत, ते श्रवण करतात, ते विचारी आहेत, समंजस आहेत आणि ते वाघाचे बच्चे आहेत. केंद्राच्या प्रचार आणि प्रसाराचा, स्वामी कार्याच्या प्रचार आणि प्रसाराचा एकच मूलमंत्र स्वामीजींनी सर्वांना दिला, ते म्हणजे स्वतःचं आचरण. एखाद दुसरा असा प्रगट कार्यक्रम मोठा करायचा, बाकी दैनंदिन जीवन, दैनंदिन केंद्र अतिशय अंतर्मुख पद्धतीने आपल्या ठिकाणी राहून साधनाकडे जीवन व्यतीत करायचं. स्वामीजी स्वतः कसं जीवन जगत होते आणि त्याच्यातूनच आपल्या सर्वांना आपलंही जीवन असं असावं असं म्हणून आपल्या सर्वांना प्रेरणा मिळाली. घराच्या घर, कुटुंबाच्या कुटुंब बदलायला सुरुवात झाली. असे स्वामीजी जादूगार होते, भूमिदुःख नाहीसे करणारे जादूगार. अशा आपल्या प्राणप्रिय स्वामीजींचा, त्यांची आज आपण 97वी जयंती उत्सव आपण साजरा करतो आहोत. आज आणखीन एक आनंदाचा असा कार्यक्रम आहे. स्वामीजी असं काय असलं की म्हणायचे की आज जंक्शन आनंद आहे. दोन गोष्टी एकत्र आलेल्या आहेत. आपल्या या गणेशपुरम या वास्तूचा देखील आज चौथा वर्धापन दिन उत्सव आपण साजरा करतो आहोत. ही वास्तू आपल्या सर्वांसाठी, साधकांसाठी एक विसावा देऊन राहिलेली आहे. वास्तू तर अनेक बांधल्या जातात, परंतु नियमित साधनेने, नियमित श्रवणाने या वास्तूमध्ये एक प्रकारचं जिवंतपणा आलेला आहे. स्वामीजी म्हणायचे की सिनेमा, नाटकं याच्यासारखा अत्यंत सामान्य पातळीवरचा आनंद उपभोगण्याकरता सुद्धा किती आलिशान, किती सुसज्ज वास्तू असतात. मग जिथं मानवी जीवनाचं लक्ष, आत्मदर्शन, त्याच्याविषयी जिथं शिकवलं जातं, सद्गुरू सांगत असतात, चर्चा चालते, त्या वास्तू निश्चितपणे अशाच सुसज्ज, सुखावह अशा असल्या पाहिजेत. आणि ही गणेशपुरम वास्तू निश्चितपणे स्वामीजींच्या मनामध्ये जसं होतं त्याप्रमाणे ही वास्तू आहे. आणखी एका गोष्टीमुळे या वास्तूच्या विषयी आपल्या मनामध्ये विशेष प्रेमादर आहे, ते म्हणजे ही वास्तू आपल्या सद्गुरूंचं, स्वामी मकरंदनाथांचं निवासस्थान देखील आहे. स्वामीजींच्या वास्तूमध्ये गणेशपुरम पुनीत पावन झालेलं आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली साधकांनी साधकांसाठी बांधलेली ही जी वास्तू आहे, त्या संप्रदायाचा एक मानदंड बनवून राहिलेली आहे. कारण आपल्या पूर्वसुरींनी संप्रदायात चालत आलेली जी सोहम ध्यान साधना, जी प्राण आहे आपल्या साधनेचा, ती इथे स्वामीजी आपल्याला शिकवतात. आपल्या समाजात ध्यानाला बसतात. ज्ञानेश्वरी, अभंग ज्ञानेश्वरी सारखे पवित्र ग्रंथ आपण इथे सद्गुरूंच्या, ज्येष्ठ साधकांच्या मार्गदर्शनाखाली आपण अभ्यासतो, त्यांचं श्रवण मनन आपण इथं करतो. स्वामीजींच्या बरोबर अनुषंगिक साधनं इथं आपण हाताळतो. प्रत्यक्ष परब्रह्म आदिशक्ती सहित पांडुरंग आणि रुक्मिणी मातेच्या रूपानं या वास्तूमध्ये विराजमान आहे. आणि म्हणूनच आनंद, शांती, समाधान यांनी ही वास्तू उत्प्रोत भरून राहिलेली आहे. अशा या गणेशपुरमचा देखील आज आपण चौथा वर्धापन दिन साजरा करतो आहोत. गेला आठवडाभर आपण स्वामीजींच्या आठवण केंद्रामध्ये ऐकतो आहोत. मला माहिती की ही गोष्ट अशी आहे की कधी आपल्याला पुढे लागणार नाही, आम्ही न्याय न म्हणू अशा पद्धतीचा आपण याच्याकडे बघत असतो. आणि म्हणूनच आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वामीजींचा ज्यांना अतिशय निकट असा सहवास लाभला, त्यांच्या प्रेमावर्षामध्ये छिंद भिजण्याचं भाग्य त्यांना लाभलं, अशा दोन साधकांशी सद्भक्त पोफळे साहेब आणि राधिकाताई यांच्याशी आज आपल्या सर्वांचे लाडके सद्भक्त मिलिंद दादा त्यांच्या खुमासदार शैलीमध्ये संवाद साधणार आहे. या स्वामी आठवणीरूपी संवाद तीर्थावरती स्नान करण्याकरता आता आपण सर्वजण सज्ज होऊयात. या संवाद कार्यक्रमाचं सूत्र आता मी सद्भक्त मिलिंद दादांच्याकडे सुपूर्त करतो.
परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आपल्या प्राणप्रिय स्वामीजींच्या जयंतीचा उत्सव साजरा करण्यासाठी आपण सर्वजण जमा झालेले आहोत. ज्या ज्या क्षणी स्वामीजींचं स्मरण होतं तो आपल्यासाठी एक वैयक्तिक उत्सव असतो. आपण जितक्या वेळेला त्यांना आठवू तितक्या वेळेला आपल्या संपूर्ण भावविश्वाला उत्सवाचं स्वरूप प्राप्त होतं. आज तर आपण सर्वजण त्या कार्यक्रमासाठी एकत्र आलेले आहोत. स्वामीजी स्मर्तृगामी आहेत याविषयी मला कुठलीही शंका नाही. आपण खूप अनन्य होऊन त्यांना जर का हाक मारली आणि त्यांचं स्मरण केलं तर त्यांना उपस्थित व्हावंच लागतं आणि आज ते उपस्थित होतीलच होतील अशी माझी श्रद्धा आहे. स्वामीजींना देहात लीलाचरित्र करत असताना बघितलेले आणि त्यांना न बघितलेले अशा सर्व साधकांसाठी हा नियम लागू आहे. आज सुद्धा आपण स्वामीजींची अशीच खूप हार्दिक देणी अशी आठवण काढणार आहोत, त्यांचं स्मरण करणार आहोत. स्मरणतयाचे होतासाचे चित्ती हर्षण मावे म्हणून वाटते पुनः पुन्हा ते पावन चरण नमावे. स्वरूपानंदांनी माऊलींबद्दल रचलेली ही जी ओवी आहे ही ओवी आपल्या स्वामीजींना सुद्धा तंतोतंत लागू पडते. आज आपल्या सर्वांतर्फे प्रतिनिधी म्हणून मी इथे येणाऱ्या दोन साधकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. सद्भक्त राधिकाताई वेल्हाड आणि सद्भक्त पोफळे काका हे दोघं वेगळ्या वेगळ्या वयामध्ये आणि आयुष्यातल्या वेगवेगळ्या वळणांवर स्वामीजींच्या सहवासात आले, स्वामीजींच्या चरणांशी आले. किंवा आपण असं म्हणू की स्वामीजींनी त्यांच्या जीवनात प्रवेश केला. कधी कधी असं वाटतं की आपण कसं काय स्वामींकडे आलो, तर आपण बहुतेक आलोच नाही. त्यांनीच आपल्याला ओढून घेतलं, त्यांनीच आपल्या जीवनात प्रवेश केला, तेच आपल्या जीवनात आले. आपण येतो ही एक वरकरणी औपचारिकता आहे, पण ते येतात ही सत्यस्थिती आहे. राधिकाताई गेले 35-36 वर्ष स्वामी आणि सरलाताईंच्या सहवासात आहे आणि पोफळे काका सुद्धा जवळजवळ 25 वर्ष स्वामीजींच्या चरणांशी रुजू आहेत. या साधकांच्या बरोबरच्या संवादाच्या झरोक्यातून आज पुन्हा एकदा आपण स्वामीजींचं दर्शन घेऊ. स्वामीजींचं दर्शन हे खरं म्हणजे विस्तीर्ण आकाशासारखं आहे. ते सगळं आकाश आपल्या नजरेच्या टप्प्यात येणं अशक्य असतं. क्षितिजापाशी जाऊन आपली नजर परत येते, पण त्याच्या पलीकडे बरंच दृश्य बघण्यासारखं राहून जातं. स्वामीजींच्या जीवनाचं असंच आहे. संपूर्ण जीवनाचा आवाका एका पुस्तकातून, एका संवादातून, एका ग्रंथातून असं येणं शक्य नाही. पण आपल्याला झरोके निश्चित प्राप्त झालेले आहेत आणि प्रत्येक झरोका हे आपल्याला स्वामीजींचं अभिनव दर्शन घडवतो. तसंच दर्शन आज घेण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करणार आहोत. सर्वात प्रथम मी राधिकाताईला एक प्रश्न विचारणार आहे. अशा रीतीने प्रश्नोत्तरांचा संवाद साधायचा तर याच्याबद्दल तिच्या मनात फार गंभीर शंका होती. म्हणजे तिला बोलता आलं असतं पण माझ्याशी कसं बोलायचं याविषयी तिला शंका होती. तिला असं म्हटलं की माझ्याशी तू बोलूच नको, समोर इतके प्रेमळ श्रोते बसलेले आहेत, स्वामीजी आहेत, त्यांच्याकडे बघून बोल, माझ्याकडे नाही बघितलंस की तुला सगळं सुचेल. असं करत करत शेवटी ती तयार झाली. राधिकाला मी प्रश्न असा विचारू इच्छितो की 35-36 वर्ष ती येते, म्हणजे मला असं वाटतं की 77-78 सालापासून वगैरे, तर स्वामीजींचं पहिलं दर्शन तुला केव्हा झालं? आपल्या सगळ्यांनाच ही उत्सुकता असेल म्हणून हा प्रश्न मी तुला विचारतो की सगळ्यात प्रथम स्वामीजींना बघितल्याचं तुला केव्हा आठवतं आणि त्यांना पाहून काय भावना तुझ्या अंतःकरणात सगळ्यात पहिल्यांदा प्रसृत झाली?
खरं तर हा प्रश्न समोर येईपर्यंत मलाही असंच वाटत होतं की मी 1978 सालापासून स्वामींकडे यायला लागले. पण नंतर सहज विचार करताना मनामध्ये विचार करत होते की आपल्याला खरंच प्रथम दर्शन कधी झालं, तर असा विचार करताना खोल पाण्यातून जशी अचानक दोन सुवासी कमळ बाहेर यावी तसे दोन प्रसंग अगदी निसटते असे मला आठवले. त्या वेळेला मी शाळकरी वयामध्ये होते, पण त्याही वयात त्यांच्या दर्शनाचा काही क्षण का होईना झालेला परिणाम आज आठवला की मला खूप गंमत वाटते. माझ्या मामे आजी सौ अलकनंद इनामदार या स्वामीजी स्वामींची ज्ञानेश्वरीवर प्रवचन सुरू झाली त्या काळात फार सुरुवातीपासून येत असत. त्या एकदा मला सहज स्वामींच्याकडे रात्रीच्या वेळेला बागेश्वर निवासमध्ये प्रवचनाच्या वेळेला घेऊन गेल्या होत्या. त्या दिवशी तिथे ज्ञानेश्वरीच्या ऐवजी कीर्तन होत, बहुधा ते पूजनीय आमंत्रण आठवल्यांचं असावं. तेव्हा मी 7-8 वर्षांची होते. कीर्तनाच्या भावपूर्ण प्रसंगांमुळे असेल अनेकांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्या सगळ्यांचं पाहून माझ्या पण डोळ्यातून अश्रू आले. घरी परतताना पण मी डोळे पुसत होते. आजीने विचारलं, अगं काय रडतेस? मी म्हटलं, तिथे लोक काय रडत होते? म्हणून मला पण रडू येते. आजीने माझी समजूत घातली. त्या म्हणाल्या, अगं तसं काही नाही, देवाच्या आठवणीने लोक रडत होते. तो विषय तिथेच संपला. पण देवाचं स्मरण करून देणाऱ्या बागेश्वर निवासमध्ये स्वामींचं प्रथम दर्शन मला झालं. पुढे काही वर्षांनी मी शाळेत असताना आजी माझ्यासाठी कापड आणण्यासाठी स्वामीच्या दुकानात मला घेऊन गेल्या होत्या. तेव्हा मी स्वामींना दुसऱ्यांदा बघितलं. मी बघत होते स्वामी मोठ्या मार्गवाणी आणि आपुलकीने बोलत होते.
75-74-75 नाही, म्हणजे मी अगदी तारीख पण
नाही आठवत.
शाळेत होते.
तेव्हा मी स्वामींना दुसऱ्यांना पाहिलं. मी बघत होते स्वामी मोठ्या मार्दवानी आणि आपुलकीने बोलत होते. आम्ही दोन तीन कापड पाहत होतो तर ते काउंटरच्या पलीकडे शांतपणे उभे होते. एक कापड पसंत केल्यानंतर तत्परतेने ते बांधून दिलं. नंतर आजी म्हणायला निघतो आम्ही, तेव्हा बरा या असं म्हणून त्यांनी दोन्ही हात जोडून नमस्कार केला. त्याही मनामध्ये स्वामींच्या व्यक्तिमत्वाचा जो गोडवा होता तो मला जाणवला असावा. दुकानातून बाहेर पडल्यानंतर मी आजीने विचारलं की नेहमीसारखीचे दुकानदार नाही आहेत का? तर आजी म्हणाल्या, अगं कापड दुकान हा त्यांचा व्यवसाय आहे, पण ते ज्ञानेश्वरी सांगतात ना म्हणून ते वेगळे आहेत. पुन्हा मध्ये काही वर्ष गेली, शाळा संपली, कॉलेज संपलं, सुट्ट्या सुरू झाल्या होत्या. आजी नित्य ज्ञानेश्वरी श्रवणाला जात होत्या, तिथे प्रसाद असे. माझ्यासाठी म्हणतात जे साखर पुटाणा किंवा एखादा चुरमुरा प्रसाद म्हणून आणत असत.
एखादा चुरमुरा फारच पुढे होत.
पाऊल फिरवायचे प्रसादासाठी, तर त्यातले ते दोन चुरमुरे किंवा दोन साखर पुटाणे घेऊन यायचा. मग मला एक द्यायचा आणि मग आपण एक खायचं असं करायचं.
स्वामींचं सुद्धा मला आठवत होते असा मुरभर प्रसाद कधीच नाही द्यायचे. असं चार पाणी खडी साखरीचे असे असेल. बाऊल फिरवल्यावर तर तिच्या आजी मला वाटतं दोन चुरमुर आणि खिच्यासाठी आणि एक स्वतःसाठी अशा.
नाही दोनच चुरमुर.
<नहीं। laughs> लक्षात ठेवण्यासारखे आहे, पण प्रसाद किती घ्यायचा आहे याला सुद्धा.
तर त्या मला प्रसाद म्हणून आणत असत. सुट्ट्या लागल्या होत्या त्याच्यामुळे एके दिवशी म्हणाल्या, रोज प्रसाद खातेस तर तो तरी ज्ञानेश्वरी ऐकायला. मी म्हटलं उद्या येते. दुसऱ्या दिवशी बागेश्वर निवास मध्ये गेले. पहिला अध्याय चालू होता. स्वामी कौरव पांडवांच्या युद्धाचं वर्णन अगदी रंगून जाऊन सांगत होते. मला प्रवचन खूप आवडलं. दुसऱ्या दिवशी मी परत गेले. मी दुसऱ्या दिवशी पण आलेलं पाहून स्वामी माझ्याकडे बघून सौम्यसे हसले. ते बघून मला खूप छान वाटलं. मग ज्ञानेश्वरी श्रवण हा परिपाठच झाला. नंतर तो रात्रीच्या प्रवचनाचे इतके वेळ लागायचे की असं वाटायचं की कधी एकदा दिवस संपतोय. खरं तर स्वामींना ज्ञानेश्वरी आवडत होती. मी ज्ञानेश्वरी प्रवचनाला जात होते, पण तेव्हा स्वामींचा संवास काही घडलेला नव्हता. त्यांच्याशी मी कधी बोलू शकले नव्हते. पण त्यांचं ते कौतुकाने पाहणं किंवा सहज हसणं यांना मनातून आनंदून द्यायचे. स्वामींची ती विलक्षण प्रसन्न मुद्रा आणि आनंदमयी दृष्टी खूप वेळा आठवत राहायची. स्वामींबद्दल अपरिचित अशी जवळीक किंवा आपुलकी मनातल्या मनात निर्माण झाली होती. कधी कधी वेळ असंही वाटून जात असे की तिथे रोजच्या रोज आणि इतकी पण आठवण बरं नाही, पण आता माझ्या हातात काही नव्हतं. मोठ्या महाराजाने आणि परमेश्वर कृपेने स्वामींचं सद्गुरूंचं तिसऱ्यांदा दर्शन झालं होतं. मग मात्र पुन्हा त्यात कधी खंड पडला नाही.
एक एक हृदय ताजीज करत जाणं हा स्वामीजींनी खूप पूर्वीपासून आरंभलेला उद्योग होता. तसंच अजून एक हृदय स्वामीजींनी काबीज केलं, ते म्हणजे पोफळे काकांचं. पण पोफळे काका सगळे आश्रय घालतात म्हणून आश्रय घालणाऱ्यातला माणूस नाही. तेव्हा तसे होते, आता बदलले. मला माहिती आहे की पोफळे काका तुमचा स्वभाव हा चिकित्सक आहे, सात्विक बुद्धी परंतु चिकित्सक स्वभाव असा आहे. आणि तर्काला तर्कावर निष्ठा असलेला, तर्कनिष्ठ बुद्धी प्रामाण्यवादी असा एक प्रकारे स्वभाव तुम्हाला होता. अशी व्यक्ती संतांकडे जाणं हे जरा कठीणच असतं, आणि संतांकडे जाऊन त्यांच्या चरणांशी कायमचं स्थिर होणं हे तर जवळजवळ मला अशक्यच वाटत. पण तुमच्या बाबतीत मात्र हा नियम निश्चित खोटा ठरलेला दिसतो. हा नियम निश्चित खोटा ठरला कसा? तुमचा प्रवास स्वामीजींपर्यंत घडला कसा? अनुग्रह कसा घेतला? त्याबद्दल जरा आम्हाला सांगितलं तर फार आनंद होईल. माईक आणि थोडा खाली माईक खाली लक्षात.
अगदी सुरुवातीला माझी मुलगी प्रिया ती स्वामींकडे यायला लागली. ती शाळेत होती, मला वाटतं आठवी नववीत असेल. आणि दहावीच्या वर्षात आल्यावर तिचं ते केंद्र स्वामीजी चालू होतं. तर आई काळजीपोटी तिला म्हणायची की कुठे जाते. शेवटी आई तरा तरा होते तक्रार करायला म्हणून स्वामीजींच्याकडे गेली आणि पुष्कळ काय काय विचारायचं ठरवलं होतं. परंतु स्वामीजींना बघितल्यावर सगळं विसरलं आणि फक्त
घरात
नाश्रुधारा आणि काही न बोलता परत आले. काही दिवसांनी दोघांनी
परत आला म्हणजे
काही दिवसांनी दोघींनी अनुग्रह घेतला. आणि मग त्या मला नेहमी म्हणायच्या की तुम्ही चला. आम्ही अध्यात्माच्या पुष्कळ जवळ राहायचो त्यामुळे जवळ आहे, चालत 5 मिनिटात जाता येईल, तर तुम्ही पण या. तर मी थोडस हो म्हणून पुढे ढकलायचो
सगळ्यांसारखं.
आणि मग पुष्कळ आग्रह झाल्यावर एक दिवस मी स्वामींच्या संध्याकाळच्या प्रवचनाला अध्यात्म मध्ये आलो. खरं म्हणजे मी तसं व्यवहारत कुठेही संसार दुःखे दुखवला त्रिविध तापे पळवला असं काही नव्हतं. ज्या वयात मी स्वामींच्याकडे आलो त्या वयात पूर्णपणे व्यवसायात अत्यंत यशस्वी उद्योजक म्हणून स्थिर झालेलो होतो. स्वामीजी त्यांच्या प्रवचनातून वर्णन करायचे दारात दोन गाड्या भलं मोठं. मी माझ्या पत्नीला सांगायचो की अगं आपलंच वर्णन करते आणि तरी मन अस्वस्थ. आणि ते खरंच माझंच वर्णन होतं की जरी सुबत्ता होती, जरी व्यावहारिकता काय ज्याला म्हणून की सेटल्ड आयुष्य होतं, काहीतरी आपल्यात कमी आहे अशी एक भावना नक्कीच नक्कीच मनावली. पण व्यवहाराचा एवढा अनुभव घेतलेला असल्यामुळे केंद्रात आल्यावर प्रथमतः मी अत्यंत सजग होतो की काय चाललं इथं, पैशाचं काही आहे का भानगडी किंवा काही अंगारे दुपारे असलं चमत्कार गंडे दोरे असला काही प्रकार आहे का. तर खरंच अत्यंत सजगपणे म्हणजे सुरुवातीला आल्यावर स्वामीजींचं ऐकायचं पण तरी आजूबाजूला पूर्णपणे नजर असायची काय चाललंय, कसे आहेत लोक, कसं चाललंय वगैरे. आणि मग हळूहळू एक चार पाच मला मला वाटतं प्रवचनानंतर स्वामीजींच्या विचारांनी थोडस आकृष्ट झालो.
खरं आकृष्ट विचारांकडे झालात का स्वामीजींकडे झालं?
खरं म्हणजे अवघड आहे सांगणं, कारण काहीतरी म्हणजे चमत्कार इथं नाहीये, चमत्कारावर काही इथं बोललं जात नाही वगैरे असलं तरी खरोखर तसा एक चमत्कारच झाला. कारण माझ्यासारखा तसा रजोगुणामध्ये पूर्णपणे बुडलेला माणूस स्वामीजींनी आकृष्ट करून घेतलं. कसं घेतलं ते मला माहित नाही. म्हणजे लोखंड जवळ आल्यावर मॅग्नेट असेल तर लोखंडाच्या तुकड्याला काही मॅग्नेटकडे होतो ओढला जाणार म्हणजे जाणारच. तसं काहीस झालं आणि स्वामीजींनी खरोखर ओढून घेतलं. आणि सुरुवातीला बरेच दिवस असं व्हायचं की स्वामीजींच्याकडे यायचं म्हणजे फक्त स्वामीजींना बघायला, स्वामीजींच्याकडे बाकी काय ऐकत होतं हे सुद्धा खरं म्हणजे त्यावेळेला फारसं डोक्यात नाही, रिलेव्हंट नाही. ऐकलं जायचं नक्कीच होतं ते, पण थ्रू ते पहिलं जे अट्रॅक्शन स्वामीजींचं होतं ते मात्र लोकविलक्षण होतं. ते कसं काय झालं म्हणजे माझ्या दृष्टीने तो खरं म्हणजे चमत्कार. आणि त्या चमत्काराच्या पोटी मग रेग्युलर यायला सुरुवात झाली. यायला सुरुवात झाल्यावर कुठेतरी स्वामीजी सांगत असलेला परमार्थ इतका पूर्ण लॉजिकल, इतका पूर्ण तर्कशुद्ध आणि तो मनाला पटत गेला. म्हणजे स्वामीजींचं प्रवचन ऐकताना कधी असं झालं नाही की मला काही प्रश्न पडलाय, स्वामीजी सांगतायत ते कळलं नाहीये किंवा पटलं नाहीये असं कधी झालं. म्हणजे सांगत होते इतकं स्पष्ट सुंदर असं असायचं की सगळं ऍक्सेप्ट व्हायचं पूर्णपणे. आणि त्यामुळे मग थोडस स्थिरावत गेलं.
स्वामीजींची हृदय काबीज करणं हे चालूच होतं, प्रक्रिया वेगळी वेगळी होती. कधी बुद्धिनिष्ठ व्यक्ती आली तरी स्वामीजींचं आव्हान हे बुद्धीपेक्षा सुद्धा हृदयाला जास्त होतं आवाहन. आणि त्यामुळे पाहता पाहता व्यक्ती पालटते असे चमत्कार स्वामीजींनी प्रचंड घडवून आणले. राधिकासाठी एक प्रश्न मी विचारणार आहे. मला माहिती आहे की राधिका आणि तिची मोठी बहीण सौभाग्यवती निरंजनाताई या दोघींवर स्वामी सरलाताईंचं अपरंपार प्रेम होत. त्या दोघींचं त्यांच्यावर प्रेम होत हे निश्चितच आहे, पण स्वामीजींचं पण त्यांच्यावर प्रेम होत याला खूप महत्व प्राप्त होत. माझं देवावर प्रेम खूप आहे, पण देवाचं सुद्धा माझ्यावर प्रेम आहे हे कळतं तेव्हा त्यात खरी मजा असते, तेव्हा त्यात खरा आनंद असतो. तसं ह्या दोघींवर स्वामी आणि सरलाताई या आई वडिलांपेक्षा सुद्धा काहीतरी एका वेगळ्याच प्रकारचं प्रेम करत होते असं म्हटलं तरी चालेल. ते नक्की कसं होतं याचं वर्णन मला करणं अशक्य आहे. माझ्याकडे त्यासाठी शब्द नाहीत. तिच्याकडे सुद्धा आहेत की नाहीत राधिकाकडे मला कल्पना नाही. परंतु त्या नात्यातले काही पैलू असतील, काही नाजूक पदर असतील की जी राधिका आपल्या पुढे उलगडून दाखवू शकेल असं जरा करशील का आमच्यासाठी.
अगदी खरं आहे, त्याचं वर्णन मलाही करता येणं शक्य नाही. पण अगदीच थोडंफार काही सांगायचं म्हटलं तर आईच्या कोमलतेने त्यांना बाळाच्या जावळ्यावरून हात फिरवते तसंच आईचं प्रेम कोमल आणि हळूवार होत. सर्वांचं वात्सल्य तसंच होत. त्या उभयतांच्या अलौकिक प्रेमामध्ये आम्हा दोघींचाही जीव रमला. ते दोघं केंद्रबंध होऊन त्यांच्या भोवती जगता जगता आयुष्य समृद्ध होऊन गेलं. त्या दोघांनी त्यांच्या दैवी सहवासाचे अक्षरशः उदाहरण सर्वांवर केले. आम्ही तर जाताना त्यांच्याकडे सहज ज्ञानेश्वरी प्रवचन ऐकण्यासाठी म्हणून गेलो होतो. पण त्यांच्या ठिकाणी मातृत्वाचा, पितृत्वाचा, सख्यत्वाचा, सद्गुरुतत्वाचा जो उत्तम आविष्कार अनुभवायला मिळाला त्याचं वर्णन खरंच नाही करता येत.
असे काही प्रसंग सांगता येतील का तुला?
हो, मी माझ्या बहिणीबद्दल तर सांगते. सौ अक्का तिच्या मुलाच्या वेळेला म्हणजे चिन्मयच्या वेळेला अल्जेरियातून भारतामध्ये आली होती. तिची तब्येत खूप खराब झाली होती. स्वामींना तर प्रथम वाटलं की ती भांडून वगैरे परत भारतात आली आहे का काय. पण सल्लातूनच सगळं लक्षात आलं.
आईला जसं वाटतं तसं स्वामीजींना वाटायचं. सत्यच आईला आपल्या मुलीबद्दल अशी जवळजवळ खात्रीच असते की काय करू.
पण सल्लातूनच लक्षात आलं. नंतर पुढे अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांच्या मध्ये येऊन ध्यानाला बसायला अक्काला जरा अवघड वाटायला लागलं. म्हणून स्वामीने तिला भागेश्वर निवासमध्ये दुपारी 12 वाजता येऊन बसायला सांगितलं. ती तिथे जाऊन ध्यानाला बसत असे. एकदा सल्लातेने विचारलं, तुला काय खावंसं वाटतं मला सांग, मी करीन ना. अक्का म्हणाली, तुमच्या हातची पोळी भाजी. खरं तर अक्का एखाद दुसऱ्या दिवसासाठीच असं म्हणाली होती. पण त्या माऊलींनी 9व्या महिन्यापर्यंत रोज तिचे डोळे पुरवले. पुढे ज्या दिवशी चिन्मय व्हायचा होता त्या दिवशी स्वामी म्हणाले, सल्लातून तुला आई नाहीये, तुम्ही प्रथम तिथे जा. चिन्मयला प्रथम सल्लातेने घेतलं. त्या सगळ्याचा इतका खोलवर परिणाम अक्कावर आहे की तिचं सल्लातेंच्या बद्दल तिच्या मनामध्ये विशेषत्वाने प्रेमभाव आहे. पुढे 1-2 दिवसांनी स्वामी आणि सौ सल्लाती दोघेही दवाखान्यामध्ये भेटायला गेले. तेव्हा बोलता बोलता स्वामी म्हणाले, तुला मुलगा झाला चांगलं झालं, तुलाही खूप आनंद झाला, हे अगदी स्वाभाविकच आहे. पण आता तुला वाटत असेल की हा मुलगा म्हणजे आपली म्हातारपणाची काठीच आहे. तुला पुढे विचारू नाही, पण मुलगा आणि मुलगी हे काही आपले आधार नव्हेत. आपण मुख्य आधार धरायचा तर फक्त भगवंताचाच, त्याचा आधार हाच खरा. असं बोलून थोडा वेळ थांबून ती दोघं जण घरी परत गेली.
म्हणजे ज्या दिवशी मुलगा झाला त्याच दिवशी स्वामीजींनी हा महत्वाचा उपदेश केला. प्रेमाची परी काय असेल याची आपल्याला कल्पना येते. त्याच्यात ममत्वाच्या सुद्धा पलीकडे गेलेलं एक निर्लिप्त असं प्रेम असत आणि त्याची प्रचिती ह्यांना पुन्हा पुन्हा आली. तुझ्या बाबतीतही असे काही प्रसंग आहेत मला माहिती.
स्वामींकडे येईपर्यंत माझी आणि परमार्थाची ओळख नव्हती. स्वामींमुळे या मार्गाची जोडी निर्माण झाली. पण त्या मार्गावरून चालताना बाकीच्या व्यावहारिक गोष्टींची पण आवश्यकता होती. ती म्हणजे मुख्यतः स्वतःच्या पायावर उभं राहण्याची. सांपत्तिकदृष्ट्या कोणावर अवलंबून राहणं स्वामींना अजिबात मान्य नव्हतं. मी भारत फौजमध्ये नोकरी करायला लागले. पण त्याचं सकाळी 7:30 ते संध्याकाळी 6 पर्यंतचं टायमिंग मला अजिबात झेपे ना. कधी एकदा नोकरी सोडते असं झालं. पण स्वामींच्या इच्छेबरोबर तसं काही करायचं धाडस नव्हतं. एरवी कनवावे असणारे स्वामी या बाबतीत फार कडक होते. म्हणाले, तरुणवयात नाही कष्ट करायचे तर मग कधी करायचे. मी चुपचाप नोकरी करत होते. एक दिवशी अचानक भारत फौजची बस ज्या स्टॉपवर येत असे त्या स्टॉपवरती स्वामी आणि सौ सल्लाते आलेले दिसले.
भारत फौजची बस कुठल्या स्टॉपवर यायची तुझी?
नाशिककडचे सभागृह आहे ना,
इथेच
गणेशपुरमच्या अलीकडे त्या बाजूला येत असे. तर त्या स्टॉपवरती दोघे जण आलेले दिसले. त्या दोघांना आकस्मिकरित्या समोर बघून मला काही सुचेच ना. स्वामी खूप मुश्किलपणे हसत होते. पुढे काही महिने रोज ती दोघं जण मला बस स्टॉपवरती घ्यायला येत असत. कधी कधी ते सांगे खिशात मला चॉकलेट आणून देत आणि गणपतीला म्हणत एका वेळेला एकच देणार जास्त मागायची नाही. नंतर स्वामींच्या घरी जाऊन स्वामींच्या बरोबर जेवण येईल. मग अर्धा तास जाण्याला बसून मी घरी जात असे. संध्याकाळी स्वामी आणि सरलातूंचा सहवास मिळणार आहे या अनुषंगाला मी दिवसभर मोठ्या उत्साहाने नोकरी करायला लागले. भागली या मज वाहतील कडे त्यांची आणि जोडे सर्व सुख हेच करत सगळ्यांचं जीवन नीटपणे उभं राहावं म्हणून या दोघांनी अविरतपणे मोठ्या प्रेमाने सगळ्यांना सांभाळलं आहे.
खरंय स्वामीजींच प्रेम होत आणि स्वामीजींना आपल्या जीवनाला शिस्त सुद्धा लावायची होती आणि हे एक फार अवघड काम आहे. हा गुणच खूप दुर्मिळ आहे जो स्वामीजींमध्ये बघायला मिळाला. आणि स्वामीजी असे हातात काठी घेऊन शिकवणारे तात्यापंतजी नव्हते. त्यांच्या जीवनात एक विनोदाचा अद्भुत रंग होता. त्यांच्या जीवनात संगीत होतं. त्यांच्या जीवनात मौज होती. आणि ह्या सगळ्या सहित हसत नाचत वैकुंठ जावे असं सांगणारे स्वामीजी होते. ते राधिकाच्या बाबतीत किंवा तिथे येणाऱ्या ज्या मुली होत्या त्या सगळ्यांच्याच बाबतीत ही दोन्ही शस्त्र चालवायचे. त्यांनी सर्वात जास्त चेष्टा मस्करी कोणाची केली असेल याची यादी करणं मोठी अवघड आहे. पण त्या यादीमध्ये राधिकाचं नाव सगळ्यात वरती असेल असं मला
वाटतं.
त्याच्याबद्दल एक आठवण आम्हाला सांगा.
खरंच स्वामी साहेब मुश्किल होते. त्यांच्याभोवती वावरताना आपल्यामध्ये एक उत्साहाचा आणि आनंदाचा झरा व्हायला लागल्यासारखं वाटायचं. एकदा संध्याकाळी स्वामींकडे गेले होते. बाहेर पलंगावरती सर्व सरलाताई एकट्याच गंभीरपणे बसल्या होत्या. मला बघून म्हणाल्या आज स्वामी आनंदीला गेले आहेत. त्यांना जरा जास्तच व्याप झालेला आहे. म्हणून ते म्हणाले की काही दिवस मी एकांतातच जाऊन राहतो पण तू नित्याप्रमाणे आज जाऊन धावायला पाहिजे. मला हे सगळं अनपेक्षित होत. मी त्यांना म्हटलं की तुम्हाला बोलात बरोबर. सल्ला त्या महाराजांना सांगाल्या कोणी बरोबर येऊ नका म्हणाल्या. मला तर सगळं विसरण्यातच वाटत होत. आज जाऊन धावायला बसले खरी पण देव पुसत पुसत. 5 मिनिटांनी डोक्यावरती चिरपरिचित वत्सल हात जाणवला. मी डोळे उघडले तर समोर स्वामी उभे. इतका आनंद आला. मी डोळ्यापासून हसायला लागले. मी स्वामीने विचारलं तुम्ही आनंदी आलात पण. स्वामी आणि सर सल्ला तू दोघे हसत होते. मला काही कळलंच नाही. स्वामी म्हणाले अगं मी कुठे गेलोच नाही. आणि एवढं तेवढं झालं की स्वामी काय कुठे जाऊन बसतात की काय. तिथे मी अगदी इतकी दिशी अशी. मग मी पण म्हटलं त्याला तुम्ही किती गंभीरपणे सांगितलं. मग माझा बसला विश्वास. त्याचा सल्ला तरी मला काही नाही यांनीच सांगितलं की यांनीच सांगितलं की थोडीशी अगदी गंभीरपणे जाईस गंभीरपणे बोल मध्येच हसू नकोस. मी पैदा मागे उभा राहतो तर पैदाकडे सारखं सारखं जाऊ नकोस. पाहतो तुला काय करते ते. मी हसत होते आणि तुलाही हसत होतो. मी हसत होते पण माझ्या डोळ्यात पाणी होत. पण माझ्या डोळ्यात पाणी होत. ते पाहून स्वामी म्हणाले तुम्हा सगळ्यांच्या स्वामींवर खूप प्रेम आहे. तुम्हाला स्वामींच्या खेरीज दुसरं काही नको. तुमचं प्रेम हे माझं मोठं भाग्य आहे. म्हणजे तो सरला काही सहज जाता जाता म्हणाल्या उभीच तुला बडवून झालं. त्यावर स्वामी लगेच तुम्ही उगच करतात. भगवंतासाठी सद्गुरूंसाठी डोळ्यात आश्रय आले तर चांगलंच की काहीच करतात. तोच बघितलं कितपत समय गळते.
अजून काही प्रश्न आहेत पण ब्रेक के बाद. आता सद्भक्त चिरंजीव अनिकेत कराडकर स्वामीजींचा एक गोड अभंग म्हणत.
Thank you. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। गीति सदया हृदय मम स्वामीहा, गीति सदया हृदय मम स्वामीहा, गीति सदया हृदय मम स्वामीहा, गीति सदय हृदय मम स्वामीहा। दीनोद्धारक भव भयनाशक संश्रुतिहारक स्वामीहा, कीति सदय हृदय मम स्वामीहा, कीति सदय हृदय मम स्वामीहा। मूढजनावली करितो प्रीति जनपदाची कधी न चखंती, मूढजनावरी करितो प्रीति जनपदाची कधी न चखंती, हृदय ग्रंथी च सुतती गाठी, हृदय ग्रंथी च सुतती गाठी, लीलाधारी स्वामीहा, कीति सदय हृदय मम स्वामीहा, कीति सदय हृदय मम स्वामीहा। नेत्र तुमिते स्रवते अमृत मधुर मधुरती वाणी बोलत, नेत्र तुमिते स्रवते अमृत मधुर मधुरती वाणी बोलत, प्रसन्नता जीवासी शांतवित, प्रसन्नता जीवासी शांतवित, करी कृपा वर्षावा, कीति सदय हृदय मम स्वामीहा, कीति सदय हृदय मम स्वामीहा। वैकुंठी नित याची वसती प्रेमासाठी जन्म याक्षिती, उद्धरिले जन त्यान च गणती, उद्धरिले जन त्यान च गणती, करुणा सागर स्वामीहा, कीति सदय हृदय मम स्वामीहा, कीति सदय हृदय मम स्वामीहा। विनीत भावे करितो नमना कृपाळुबा तुझ येतो शरणा, विनीत भावे करितो नमना कृपाळुबा तुझ येतो शरणा, धरी धरी होता या दीना, धरी धरी होता या दीना, माधव वरदा स्वामीहा, कीति सदय हृदय मम स्वामीहा, कीति सदय हृदय मम स्वामीहा, कीति सदय हृदय मम स्वामीहा, किती सदय हृदय मम स्वामी हा किती सदय हृदय मम स्वामी हा।
आपल्याला आता थोडाच वेळ खरं म्हणजे शिल्लक आहे असं सांगताना मला सुद्धा खूप वाईट वाटतंय, पण वस्तुस्थिती आहे। पोफळे काकांना मग एक प्रश्न, मला खूप खरं प्रश्न विचारायचे होते, त्यातला एक प्रश्न मी आता त्यांना विचारतो। स्वामीजींकडे ते आले, अनुग्रह घेतला, त्यांच्या साधनेला सुरुवात झाली, एक प्रकारे त्यांचं जीवन पालटलं, त्याला एक नवीन पैलू प्राप्त झाला। स्वामीजींकडे ते जायला लागले, स्वामीजींशी त्यांचा संवाद घडायचा। तुम्ही स्वामीजींना काही आध्यात्मिक शंका विचारल्यात का?
खरं म्हणजे तशी शंका विचारायची कधी वेळच आली नाही, कारण मी म्हटलं मगाशी तसं की स्वामीजी जे बोलायचे ते इतकं स्पष्ट आणि पूर्णपणे ऍक्सेप्ट व्हायचं, म्हणजे त्याच्याबद्दल कधी मनात तसं काही किंतू किंवा वाद कधी निर्माण झाला नाही। जरी काही थोडेफार डोक्यात शंका जर असल्या तर त्या केव्हा तरी सत्संगामध्ये किंवा पुढच्या प्रवचनामध्ये अशा त्याची उत्तर मिळायची। त्यामुळे स्वामीजीकडे जेवढ्या वेळा गेलो तेवढ्या वेळा खरं म्हणजे एकदाही पारमार्थिक अंगाने असा प्रश्न विचारला नाही फारसा गेला।
म्हणजे तुमच्यामधला जो चौकस बुद्धिवादी जो साधक होता त्याला कधी प्रश्नच पडले नाहीत का?
स्वामीजींच्याकडे आल्यावर खरं म्हणजे प्रश्न विचारायचं, ते विचार म्हणायचं पुष्कळ काय विचार किंवा काय हवंय, पण बोलणं व्हायचं नाही कधी, कारण काय म्हणायचं काय विचारायचं स्पष्ट सगळं आहे म्हटल्यावर काही विचारायची कधी।
स्वामीजींचं प्रतिपादन जितकं सुस्पष्ट होतं त्यांनी असा वेगळ्या काही शंका आल्या,
त्यामुळे शंकांचं निरसन अगदी त्या प्रवचनातन जवळजवळ व्हायचं सगळं।
आणि काही व्यावहारिक बाबतीमध्ये किंवा आपल्या केंद्राच्या कार्याविषयी
व्यावहारिक बाबतीत बऱ्याच वेळा बोलणं व्हायचं, कारण बहुतेक मी व्यवहाराच्या पार्श्वभूमीत न आल्यामुळे स्वामीजी व्यवहाराचं बोलत असतील। केंद्राबद्दलही बोलायचंय, मकरनाथांना आणि माधवानंदांना अनुग्रहाचे अधिकार दिल्यानंतर मला ते दोनदा तरी बोलले असतील बोलता बोलता की काय म्हणे मी आता अशी व्यवस्था केली आहे, मकरनला दुहेरी जबाबदारी दिली आहे, त्यांनी संप्रदायाचं काम करायचं आणि त्यांनी मंडळाचंही काम सगळं त्यांनी बघायचं, आणि माधवला सांगितलंय फक्त संप्रदायाचं काम आणि बाहेरचे जे सगळे कोण साधक आहेत कारण तो नेहमी फिरत असतो तर त्याला ते काम करा असं सांगितलं। अशा प्रकारचं ते बोलणं त्यावेळेला व्हायचं। आणि एक प्रसंग आठवतो, असा प्रसंग म्हणजे काय बोलता बोलता स्वामीजी एकदा मला सांगत होते की मी बापूला तर सांगितलंय की तू बाद झाली नोकरी आता विहारच घे आणि पुण्यात येऊन साधना कर आणि मंडळाच्या कामामध्ये लक्ष घाल। तर मी स्वामीजींना म्हटलं की स्वामीजी तुम्ही मला का नाही असं सांगत,
तुमचं वय सांग,
कारण आम्ही एकाच वयाची आहोत दोघही। तर मला म्हटलं नाही तुम्ही नाही तुम्ही ते बंद नाही करायचं, म्हटलं ते व्यवसाय चालू ठेवायचा, कारण म्हटले तुमच्यावर बऱ्याचशा कुटुंबांचं उदरनिर्वाह तुमच्यावर अवलंबून आहे। खरं म्हणजे मला त्यावेळेला असं वाटलं की स्वामीजींना बहुतेक कसं वाटलं असावं की माझा रजोगुणी स्वभाव फार आहे, त्यामुळे व्यवहारातनं बाहेर पडणं अवघड होणार आहे म्हणून एका वेळेला त्यांनी सांगितलं असेल।
फार कनवाळे होते त्यांना, तुमच्याकडे अवलंबून असलेले तुमच्यावर जे शेकडो कुटुंब होते त्यांची सुद्धा स्वामीजींना,
कारण पुढे असं काही झालं की काही कारणामुळे म्हणजे नोकरी करणाऱ्या व्यक्तीला नोकरी गेली हा जो एक धक्का असतो किंवा त्यांनी ज्या त्याच्या कुटुंबात जे भयंकर असं काहीतरी वादळ होतं ते कसं होतं हे कधी बघितलेलं नव्हतं, पण नंतर व्यवहारात अशा गोष्टी पुष्कळ बघण्यात आल्या आणि ते बहुतेक स्वामीजींना अभिप्रेत असावं
खरं।
आणि
अगदी एक मिनिट
एक मिनिट
नाही, मी अजून एक प्रश्न तुम्हाला विचारणार आहे, पण राधिकाचं झाल्यानंतर मग तुम्हाला मला खरं म्हणजे आम्ही जेव्हा बोललो तेव्हा खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण त्या सगळ्या या आपल्या वेळेच्या बंधनात नाही आणता येणार आणि आपल्याला अजून बरीच वर्षात हे काम करायचंय, पुन्हा पुन्हा आपण भेटत जाऊ। राधिकासाठी एक प्रश्न आहे. प्रश्न म्हणजे मला काही काही गोष्टी माहिती आहेत त्याच्या अनुषंगाने मी तिला विचारतो की आपल्या सर्वांनाच माहिती आहे की स्वामीजींनी पारमार्थिक क्षेत्रात फार उत्तुंग कामगिरी केली. अध्यात्मामधले एक फार मोठे नाथ सांप्रदायिक सत्पुरुष म्हणून स्वामीजी सगळ्या जगाला ज्ञात झाले, सर्वत्र विख्यात झाले. ही गोष्ट जरी खरी असली तरी त्यांची जी आराध्य दैवता आहेत त्यांच्याविषयीचे फार उत्कट भाव होते. प्रभू रामचंद्र किंवा ज्ञानोबा यांच्याविषयीचे आणि आपल्यातल्या बऱ्याच जणांना याची कधी कधी प्रसंगोपात प्रचिती सुद्धा आलेली असेल. राधिकाला मला असं सांगायचं की तिला सुद्धा तिच्या समोर देखील असे काही तिच्या बाबतीत सुद्धा असे काही प्रसंग घडले की ज्याच्यातून स्वामीजींचा हा अगदी अंतरंगीचा भाव एकदम वर आला. त्याबद्दल तू आम्हाला
स्वामींची जी आराध्य दैवता होती त्याबद्दलचे त्यांचे भाव फार स्थिमित करणारे होते. एकाच वेळेला ती दैवता त्यांची बलस्थाने होती आणि त्याच वेळेला त्यांच्याबाबत ते फार हळवे होते, मृदू होते. श्री रामचंद्र हे त्यांचे प्रथमपासूनचे उपास्य दैवत. एकदा सहज बोलता बोलता म्हणाले होते, आज एका राम मंदिरात जायचं होतं पण श्रीरामचंद्रांसमोर जायचं ते भान केल्याशिवाय कसं जाणार, म्हणून आधी भान केलं बुवा. एकदा असंच त्यांच्या देवखोलीमध्ये आवरावरी चालली होती. कोणीतरी फोटो लावताना स्वामींचा फोटो वरती आणि रामचंद्रांचा खालच्या बाजूला असा लावला. स्वामी खोलीत आल्यावर त्यांनी ते बघितलं आणि कावरेवरून म्हणाले, असं नाही असं नाही, रामचंद्रांचा फोटो वरती लावा मग माझा कुठेतरी खालती लावा. तो सर्वांच्या आजारपणात त्या जेव्हा हॉस्पिटलमध्ये जायला नेण्याच्या तेव्हा दरवेळी स्वामी त्यांना दारापर्यंत सोडायला जायचे, म्हणायचे, जाऊन या, रामराया तुमच्या पाठीशी आहेत, त्यांच्या हातातला ते धनुष्यबाण पाहिलंस का, ते तुला काही होऊ देणार नाही. पुढचं आहे, आपण सगळ्यांनी स्वामींना रामनवमीच्या दिवशी पोथी वाचताना ऐकलं आहे, पाहिलं आहे. स्वामींना कितीही प्रयत्न केला तरी त्या दिवशी माझे भाव मला अजिबात आवरत नाही.
खरंय, एरवी स्वामीजींच्या डोळ्यांच्या कला ओलांडून कधी अश्रू आले असतील नसतील, पण रामनवमी हा दिवस हा वेगळा असायचा.
स्वामींची ती विलक्षण कासावीसी आणि व्याकुळता आपल्यालाही खूप व्याकुळ करून सोडे.
खरंय, आणि माऊलींविषयी, स्वरूपानंदांविषयी एखादा प्रसंग सांगा, आता आपली वेळ संपत आली.
ज्ञानोदयाच्या विषयी कसं सांगावं. स्वामी म्हणत, ज्ञानोदय ज्ञानेश्वरी इज इक्वल टू झिरो. त्यांच्या जीवनामध्ये जे स्थान ज्ञानेश्वरीचं तेच ज्ञानदेवांचं. रोज प्रवचनासाठी आल्यानंतर किती कोमळतेने आणि प्रेमाने ते ज्ञानदेवांच्या चेहऱ्यावरून हात फिरवत. ज्ञानदेवांबद्दल आदर, कौतुक, वात्सल्य अशा सगळ्या संमिश्र भावना स्वामींच्या कृतीतून दिसत. एकदा काय झालं, मी स्वामींच्या दुकानात गेले होते, तशी नवीनच होते. मॅम मला एक प्रश्न पडला की आत्मदर्शन हे सर्व साधनांचं अंतिम साध्य आहे. अनेक संतांना आत्मदर्शन झालं, मग त्यात श्री ज्ञानेश्वर महाराजांना संत सम्राट असं का म्हणतात? आणि हा प्रश्न एका कागदावर घेऊन मी स्वामींकडे दिला. लहानपणा खूप मोठा हास होता. स्वामींना प्रश्न वाचला आणि त्यांचा एकदम चेहराच पालटला. त्यांच्या वर्मी भाव पडावा असे ते गंभीर झाले. त्यांनी त्या प्रश्नाचं सविस्तर उत्तरही दिलं. ज्ञानोबांच्या विषयी स्वामी म्हणाले, ज्ञानोबा ही सगळ्या जगाची माऊली आहे. ज्ञानोबा म्हणजे साधकांचे मायबाप. ज्ञानोबांचे जीवन आणि ज्ञानेश्वरी एकच आहे. एखादी छोटी होडी असते ती कशी तरी धडपडत समुद्राच्या पहिलं तीरावर जाईल न जाईल, पण एखादं मोठं गळबत असतं ते अनेक जणांना आपल्यामध्ये सामावून घेऊन पैलतराला घेऊन जातो. तसं एखादा साधक जेमतेम स्वतःपुरता मोकळा होऊन जाऊ शकतो, पण अनेकांना परमार्थ मार्गावरून अंतिम ध्येयापर्यंत नेण्यासाठी विलक्षण सामर्थ्य पाहिजे. ज्ञानोबांचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत. स्वामी स्वरूपानंद तर म्हणतात, नंतर योगी थोडे विरागी तत्वज्ञानी संत ते सत्कवीवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. नंतर माझ्याकडे बघून जरा कडकपणाने म्हणाले, आधी आपण चौथी इयत्ता पास व्हावं मग पीएससी ला काय झालं चाललंय याच्या चौकशा कराव्यात. निश्चित कावरीबावरी आले नाही मला खरंच असं काही नव्हतं म्हणजे एवढी समजही नव्हती.
खूप खरं म्हणजे गिरायकच प्रश्न होता
पण स्वामी खरंच बाहेर जाणणारे असल्यामुळे त्यांनी माझ्या चेहऱ्याकडे बघितलं आणि म्हणाले की नाही तू खूप लहान आहेस लहान वयामध्ये असे विकल्प सहसा नसतात पण तरी पण तुला सांगतो की हा विपरीत वृत्ती ही आपल्याला नकोच. ज्ञानेश्वर महाराज स्वामी स्वरूपानंद एकनाथ महाराज या सगळ्यांच्या ठिकाणी आपला भगवतमाच असावा त्यांच्या आपण ऐकायला व्हावं आणि नको व्हावं. आणखी एकदा सांगा म्हणाले ते धावायला बसायच्या अगोदर मी श्री रामचंद्र ज्ञानदेव स्वामी स्वरूपानंद यांच्या प्रतिमा डोळ्यासमोर म्हणतो त्यांची 2-4 मिनिटं मानस पूजा करून त्यांना साष्टांग नमस्कार घालतो नंतर मनाने आळंदीला जातो तिथे ज्ञानदेवांच्या समाधीला घट्ट आलिंगन देतो तिथून बाहेर येऊन अंगणामध्ये त्यांना दंडवत घालून गडाबडा लोळतो तेथील धुलीकण अंगावर घेऊन मग मी ध्यानाला बसतो. अनेक वेळा ते असंही म्हणत असत की मी ज्ञानदेवांच्या दारात पडावं आणि लोकांनी माझ्या अंगावर पाय देऊन समाधीच्या दर्शनाला व्हावं असं मला मनापासून वाटतं. कालच स्वामी स्वरूपानंदांच्या बद्दल एक छोटस मला समजलं की स्वामी स्वरूपानंदांची पूजा करत असत त्यावेळेला त्यांच्या पावलाला ते फार हळूवारपणे गंध लावत आणि एक एक ठिपका पायाला ते अत्तर लावत असत आणि मग दोन्ही हात जोडून स्वामीराज स्वामीराज असं म्हणून नमस्कार करत असत.
गोड जीवन स्वामीजींच झालं. एखादा जरी तुषार आपल्यावर पडला तरी आपल्याला सच्चैल स्नान केल्यासारखं शुचिरभूत झाल्यासारखं वाटत. पोफळ काकांना सुद्धा मी हाच प्रश्न विचारणार आहे थोडा वेगळा पण मला असं त्यांना विचारायचंय की निश्चितच त्यांच्या अंतःकरणात स्वामीजींविषयीच्या स्वामीजींबरोबरच्या अनेक आठवणी असतील. त्या कायमच्या आपल्या बरोबर राहतात ही गोष्ट खरी आहे परंतु काही आठवणी काही प्रसंग असे असतात की जे आपल्या हृदयाच्या सुद्धा अंतर हृदयामध्ये जाऊन बसतात अगदी आपल्या कप्प्यात आणि शेवटच्या श्वासापर्यंत ज्या आपल्या विस्मरणात जाऊच शकत नाहीत अशी एखादी आठवण तुमच्या जीवनात आहे का?
आठवणी पुष्कळ आहेत पण एकच सांगायची आहे. 91 स्वामीजींचा अनुग्रह झाला आणि 92 मी मोठा आजार होता बरं जवळजवळ 1-6 महिना घरी होतो थोडस सिरियस होत आणि नंतर जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की बाहेर जायला हरकत नाही तर तेव्हा पहिल्यांदा स्वामीजींच्याकडे वेळ घेऊन स्वामीजींच्याकडे जायचं आधी नमस्कार करायचं आणि मग इतर व्यवहारात जायचं असं ठरवलं. स्वामींच्याकडे गेलो स्वामींच्याकडे गेल्यावर माझ्या त्यावेळच्या माझ्या सवयीप्रमाणे स्वामीजी झोपलेले असायचे आणि तुम्ही जवळ गेलात की ते बरेचसे लोक त्यांच्या छातीवर लोक ठेकायचे स्वामीजी धरून ठेवायचे मला त्यांच्या कुशीत शिरायची एक सवय होती आधीपासूनच लागली होती म्हणा तर त्याविषयी आलो नेहमीप्रमाणे कुशीत शिरलो इतक्या घट्ट त्यांनी असं धरून ठेवलं. आणि डोक्यावर थोपटत होते की मोठ्या दुखण्यातनं बाहेर आलो होतो आणि त्यामुळे तो प्रसंग असा हात कुठंतरी आणि ते सगळं झाल्यावर अगदी निघायच्या वेळेला परत मातोश्रींना नमस्कार करायला गेलो. मातोश्रींना नमस्कार केल्यानंतर मातोश्रींनी सर्व अंगावर डोक्यावर चेहऱ्यावर अंगावर हात फिरवला म्हणजे मायेच्या ममतेचा किंवा खरं म्हणजे ते जे भाव आहेत ते वर्णन करणं अशक्य आहे. त्याच्यामध्ये करुणा होती त्याच्यामध्ये वात्सल्य होतं त्याच्यामध्ये स्नेह होता प्रेम होतं सगळं होतं म्हणजे काय नव्हतं किंवा माझ्याजवळ तेवढे शब्द नाहीत सांगायला.
आजारी पडलेल्या मुलाबद्दल
आजारी पडलेल्या मुलाबद्दल आईला जो कळवळा असतो तशा प्रकारे त्यांनी ते हे केलं आणि सरळ त्यांनी तर उदंड प्रेम दिलं. केव्हाही स्वामीजी त्यांच्या नाश्त्याच्या वेळेला आम्हाला साधारण बोलवायचे त्यामुळे सरळ त्यांच्या हातचे बऱ्याच वेळा खायचा योग आला. नंतरही पुष्कळ त्यांनी बोलून पुष्कळ कौतुकाने अगदी आपण ज्याला म्हणू की मुलाचं करणार नाही एवढ्या कौतुकाने त्यांनी दरवेळेला काहीतरी तुम्हाला काय आवडतं कसं आवडतं कसं द्यायचं. खरं मी भाग्यवान त्या बाबतीत खूप प्रेम मिळालं दोघांचे.
छान स्वामीजींनी आणि सरला माताश्रींनी आपल्या जीवनात किती खोलवर प्रवेश केला याची खरं म्हणजे आपल्याला कल्पना सुद्धा नसते. कधी कधी एखाद्या प्रसंगाने त्या सगळ्या तारा धनकारल्या जातात, अचानक आपल्या स्मृती जिवंत होतात, आपण पुन्हा ते क्षण जगतो, पुन्हा पुन्हा त्या क्षणांमध्ये राहावं असं वाटतं. असं करण्यातच खरं म्हणजे आपला आंतरिक विकास घडलाय असं मला वाटतं. स्वामीजींचं आणि मातोश्रींचं वेगवेगळ्या प्रसंगांनी स्मरण करावं, ते क्षण आपण सर्वांनी एकत्रितपणे पुन्हा पुन्हा अनुभवावेत, पुन्हा पुन्हा त्यांच्या आठवणींनी व्याकुळ व्हावं, पुन्हा पुन्हा त्यांनी केलेल्या विनोदांना हसावं, पुन्हा पुन्हा त्यांच्याकडून चेष्टा करून घ्यावी. मला वाटतं पुन्हा पुन्हा ते जेव्हा येतील तेव्हा जन्मसुद्धा घ्यावा. आज या मुलाखतीच्या निमित्ताने पोफळे काका आणि राधिकाताईंनी आपल्या सर्वांचा अंतःकरणाला स्पर्श केला त्याबद्दल मी त्यांचे आभार मुळीच मानणार नाही. परंतु आनंद मात्र खूप झाला, असाच आनंद आम्हाला पुन्हा पुन्हा आपण देत राहावं अशी मी स्वामीजींच्या चरणांची प्रार्थना करतो.
खरं तर या ठिकाणी असंच बोलत राहावं असं आपल्या सर्वांना वाटत आहे. विलक्षण आनंद देणारे शाश्वत आनंदाचा मार्ग दाखवणारे स्वामीजी आनंद निर्भर आम्ही सर्व काळ खेळतो गोपाळ आम्हा सवे दिनरात्री त्याच्या संगती खेळता हरली चिंता मुळा माझी. स्वामी पुढे असं म्हणतात मुळी आम्हा नाही अज्ञान वा ज्ञान ज्ञप्ती मात्र पूर्ण सर्व काळ माधव म्हणून आम्ही पूर्ण रंगी रंगू प्रेम सुखे डोलू जना माझी. स्वामीजींच्याकडे जी कोणी व्यक्ती आली लहान थोर श्रीमंत गरीब सगळ्यांना स्वामीजींनी कवटाळून घेतलं आणि शुद्ध आनंदाचा परमार्थाचा मार्ग स्वामीजींनी दाखवला. स्वामीजींचं अत्यंत आवडतं वचन होतं स्वामीजी ते नेहमी उद्धृत करायचे. वसिष्ठांनी जेव्हा रामचंद्रांना उपदेश केला स्वामीजी असं म्हणायचे तेव्हा ऋषी भगवंतांना असं म्हणाले अंतर एको बहिर नाना अंतर बोधो बहिर जडहा अंतस्त्यागी बहिसंगी लोके विहर राघव. स्वामीजींचं जीवन याच उक्तीप्रमाणे होतं त्यांच्या दैवतासारखं. अशा स्वामीजींच्या साधक संजीवनीमधला आणखी एक नादमधुर अभंग आपण आता सद्भक्त ताराताईकडून ऐकूयात.
निवांत राही ज्योत दिव्याची तैसे मानस झाले तैसे मानस झाले. निवांत राही ज्योत दिव्याची तैसे मानस झाले तैसे मानस झाले. गुरु कृपेने निर्मळ होवोनी गुरु कृपेने निर्मळ होवोनी शांत तेवत राहिले शांत तेवत राहिले. निवांत राही ज्योत दिव्याची तैसे मानस झाले मनाचे उन्मन होवो निगेले मी पण सारे मावळले मी पण सारे मावळले मनाचे उन्मन होवो निगेले मी पण सारे मावळले मी पण सारे मावळले बरसत राही अमृत आतून बरसत राही अमृत आतून जीवन हे धन्य झाले जीवन हे धन्य झाले निवांत राही ज्योत दिव्याची तैसे मानस झाले तैसे मानस झाले साधक सिद्ध साधू जनाना प्रचितीने बोले प्रचितीने बोले साधक सिद्ध साधू जनाना प्रचितीने बोले प्रचितीने बोले अखंड सावध राहुनी माधव अखंड सावध राहुनी माधव ब्रह्मानंदे डोले ब्रह्मानंदे डोले निवांत राही ज्योत दिव्याची तैसे मानस झाले तैसे मानस झाले गुरुकृपेने निर्मळ होनी गुरुकृपेने निर्मळ होनी शांत देवत राहिले शांत देवत राहिले शांत देवत राहिले
सर्व अंगांनी अत्यंत परिपूर्ण जीवन असं स्वामीजी आणि सरलाताईंचं होत. त्या जीवनामध्ये ज्ञानोबा स्वामी स्वरूपानंद समर्थ आदी संतांच्या विषयी अत्यंतिक आदर अत्यंतिक प्रेम आपण आता या आठवणी ऐकल्या आणि त्याच्यातूनच स्वामीजींनी त्यांची स्वतःची अशी एक विलक्षण विलोभनीय अशी वाटणारी जीवन दृष्टी आपल्या सर्वांच्या समोर त्यांनी ठेवली. ते प्रेमाचे जण सागर होते. कोणतीही व्यक्ती असली गुणी अवगुणी तरी स्वामीजी त्याला मोठं खोबून आपलंसं करत असत आणि या सगळ्यामध्ये आपण वेगळं काही करतो आहे असा त्यांच्या ठिकाणी अजिबात भाव नसायचा. त्याला कानोलक्षण एकदा सकाळच्या स्वामीजींच्या खोलीमध्ये दर्शनाला गेल्यानंतर तिथे एक छोट्याखानी सत्संगच व्हायचा. त्याच्यामध्ये एकदा एक भगिनी स्वामीजींना त्यांनी असा प्रश्न विचारला की तुम्ही तर सर्वांवरती स्वामीजी प्रेम करता परंतु आम्हाला मात्र ते काही जमत नाही. एखादी व्यक्ती आवडत असली की त्याच्याविषयी आपलेपणा वाटतं प्रेम वाटतं पण तसं जर नसेल तर प्रेम काही वाटत नाही. तर सर्वांवरती प्रेम करण्यासाठी सर्वांचं प्रेम मिळवण्याकरता आम्ही काय बरं केलं पाहिजे. स्वामीजींनी अतिशय मार्मिक असं उत्तर दिलं. स्वामीजी असं म्हणाले की सर्वप्रथम एखादी व्यक्ती आवडते एखादी व्यक्ती नावडते असं साधकाच्या पक्षी खरतर रस्ता कामा नये. सर्वांना आपण आपलं मानावं. कोणाचा राग द्वेष मत्सर साधकाने कदापि करू नये. ह्या सगळ्या गोष्टी ही सगळी मंडळी जोपर्यंत ताब्यात येतात आपल्या मनातली तोपर्यंत साधनामध्ये खरी प्रगती संभवणार नाही. आपण कोणाकरता काहीतरी केल्याशिवाय निरपेक्ष भावनेने आपण त्याच्या शरीरात काहीतरी केल्याशिवाय त्यांचं आपल्याला प्रेम मिळणार नाही. लोक एकवेळ मान देतील आदर करतील सत्कार करतील पण लोक प्रेम करणार नाहीत. प्रेम करण्याकरता आणि तसंच प्रेम मिळवण्याकरता आपण सर्वप्रथम आपल्या स्वार्थाला तिलांजली देऊन आपण दुसऱ्यासाठी आधी काहीतरी करायला सुरुवात केली पाहिजे. हॅपीनेस लाईज इन मेकिंग अदर्स हॅपी. दुसऱ्यांना सुखी करण्यामध्ये खरं सुख आहे. आणि जो कोणी असं जीवन जगेल त्याचं जीवन धन्य झाल्याखेरीज राहणार नाही. आणि मग त्या खोलीमधले जे संतांच्या तसबिरी लावलेल्या होत्या तुकोबा समर्थ स्वामीजी तर त्यांच्याकडे असं हात फिरत म्हणाले की या संतांची जीवन बघा कुठल्या स्वार्थाचा लवलेश हद्दपार करून टाकलेला आहे सगळ्या गोष्टींना. आणि म्हणूनच इतकी वर्ष झाली 300 वर्ष 700 वर्ष आपण त्यांच्या तसबिरी घरामध्ये लावतो आणि त्यांची आपण रोज पूजा करतो. या मंडळी इतकं मोठं होणं कदाचित आपल्याला जमणारही नाही. परंतु आपल्या जीवनामध्ये कोणाशिवाय काही त्याग केल्याशिवाय आपल्या जीवनाला मोल येणार नाही. क्षणभर थांबले आणि असं म्हणाले की ज्या जीवनामध्ये त्याग नाही त्या जीवनामध्ये शांती समाधान कसं बरं नांदेल. त्यामुळे जर प्रेम करायचं असेल आणि प्रेम मिळवायचं असेल तर सर्वप्रथम आपण आपला स्वार्थ त्याग केला पाहिजे. स्वामीजींचं हे प्रेमाच्या विषयीचं मूलभूत उद्बोधक प्रबोधन त्या दिवशी सर्वांनाच खोलीमध्ये अक्षरशः स्तब्ध अंतर्मुख असं करून गेलं. स्वामीजींच्या अशा आठवणी सांगत देवाणघेवाण करत आता आपण आपल्या कार्यक्रमाच्या कलशात घेण्याकडे आलेलो आहोत ज्याची आपण सर्वजण अत्यंत आतुरतेने वाट बघतो आहोत. स्वामी माधवनाथांनी अत्यंत विश्वासाने संप्रदायाचं मंडळाचं कार्य ज्यांच्याकडे सुपूर्द केलं ते आपले प्राणप्रिय स्वामी मकरंदनाथांच्या चरणांशी मी नम्र प्रार्थना करतो की स्वामीजींनी आपल्या सर्वांना आता आशीर्वाद द्यावेत.
हरी हरी ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. स्वामीजींचा 97वा जयंती उत्सव हे या कार्यक्रमाचं मुख्य प्रयोजन आहे. आणि या कार्यक्रमाबरोबर सततच अजून एक कार्यक्रम होत राहणार तो म्हणजे या गणेशपुरम वास्तूचा वर्धापन दिन. गणेशपुरम वास्तूचा ध्यान मंदिराचा वर्धापन दिन उत्सव ही देखील स्वामीजींच्या कर्तृत्वाच्या अंतर्गत येणारीच गोष्ट आहे. ती स्वतंत्र गोष्ट नाही. आपलं हे जे स्वामीजींनी निर्माण केलेलं कार्य आहे आणि आपण सर्वजण त्या कार्यामध्ये अतिशय भावपूर्वक समर्पण भावनेने आपली स्वतःची जीवन घडवण्यासाठी म्हणून सहभागी होतो. या सर्व उपक्रमाकरता एका उत्तम वास्तूची आवश्यकता होती कारण अध्यात्म मंगल धाम पुरेनसं झालेलं होतं. तिथं तेव्हाच्या परिस्थितीप्रमाणे काही अडचणीही निर्माण झालेल्या होत्या. माया अपार्टमेंट पूर्ण तर फारच कठीण. तिथं पार्किंगचा एवढा मोठा प्रॉब्लेम आणि 4 ब्लॉक मंडळाकडे होते. तरी देखील कार्य वृद्धीबरोबर स्वामीजींच्या कृपेने स्वामीजींच्या आशीर्वादाने ही वास्तू झाली. या वास्तूच्या उभारणीसाठी आणि या वास्तूच्या अंतर्गत असणाऱ्या ज्या सर्व व्यवस्था आणि काम आहेत त्याच्यासाठी म्हणून जे जे झिजले झिजले हाच शब्द चांगला आहे त्या सर्वांचं मोठ्या कृतज्ञतापूर्वक स्मरण करणं हे मी कर्तव्य समजतो. त्यातही आपण सगळे दीर्घकाळ हे कार्यक्रम पाहतो आहोत ऐकतो आहोत सहभागी होतो आहोत पण माझा मित्र राम इथली सगळी व्यवस्था अतिशय उत्तम त्याच्याजवळ जी त्याच्याकडे जे होतं ते सगळं या कामासाठी म्हणून वेचून तो आज आपल्यामध्ये नाही. त्यामुळं अशा ज्ञात अज्ञात आणि जे आता नाहीत आणि आहेत अशा सर्वांच्या बाबत कृतज्ञता म्हणून या कार्यक्रमाबरोबर हा कार्यक्रम अपरिहार्यपणे जोडला जाणार. त्यावेळेला नानांनी सद्भक्त नाना बिंदाड्यांनी जे काही केलं पोफळे काकांनी जे काही केलं दिनेश शशांक अमिकेत या सर्वांनी जे काही केलं त्याला तोड नाही असं मला वाटतं. स्वामीजींचा 97वा वर्धापन दिन उत्सव ही एक 97 हा आकडा असा आहे की आपण 3 वर्षांनी लक्षात घ्या स्वामीजींचा शतक महोत्सवी असं वर्ष म्हणून साजरा करू त्या दिशेने आपण चाललोय इतक्या वेगाने काळ जातो. स्वामीजींचा 61वा वर्धापन दिन उत्सव मी पाहिला 61वा राधिकाच्या घरी तो कार्यक्रम झाला आणि तेव्हापासून स्वामीजींचे हे वाढदिवसाचे कार्यक्रम आणि स्वामीजींनी देह ठेवल्यावर त्याला आपण जयंती उत्सव म्हणायला लागलो असे कार्यक्रम या कार्यक्रमामधून स्वामीजींच्या गुणांबद्दल त्यांच्या जीवनाबद्दल आतापर्यंत इतका विचार ऐकला इतका विचार केला तरी देखील जसं समुद्राच्या तळाशी बुड्या माराव्यात पाणबुड्यांनी आणि आतून तो रत्नाकरच असल्यामुळे नवनवीन रत्न शोधून बाहेर काढावीत तसं स्वामीजींच्या जीवनातून त्याचं विश्लेषण करून अधिक अधिक गुण असे आपल्या उपयोगाकरता म्हणून आपल्याला सापडतातच. स्वामीजींचा हा 97वा जयंती उत्सव आणि स्वामीजी आणि सरलाताई यावर्षी सरलाताईंनी देह ठेवला स्वामीजींच्या पश्चात 16 वर्ष स्वामीजींच्या जीवनभर ज्यांनी साथ केली अशा सरलाताई 16 वर्ष स्वामीजींच्या पश्चात राहिल्या त्यांनी स्वामीजींची जी तिथं घालून दिलेली घडी होती माया अपार्टमेंटमध्ये त्यावेळेला ती एक हाती सांभाळली आणि त्यांच्या आजारपणाच्या काळात त्यांच्या मुलींनी येऊन ती सांभाळली तसं अलीकडच्या काळात हे आश्चर्यच आहे. आणि स्वामीजींनी व्यक्त केलेल्या इच्छेनुसार घटना नेमिक्रमानुसार आता ती जबाबदारी मंडळातले काही साधक पार पाडत आहेत. स्वामीजींचं हे जे कार्य आहे ते कार्य आणि स्वामीजींचे वैयक्तिक गुण या दोन्ही गोष्टी दैदिप्यमान आहेत. मी नेहमी विचार करतो तेव्हा मला असं लक्षात येतं की स्वामीजींच्या ठिकाणी अप्रतिम निर्णय क्षमता होती ज्या निर्णय क्षमतेमुळे स्वामीजींनी एवढं मोठं कार्य उभारलं, पण ही जी निर्णय क्षमता होती ती कार्यानंतर पण व्यक्तीच्या उभारणीसाठी, स्वतः त्यांच्या उभारणीसाठी देखील त्यांना अप्रतिम सहाय्य देऊन गेले. सर्वसाधारणपणाने आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांच्या बाबतीत अनिर्णयाची दुविधा असते. आपण निर्णय घेताना खूप द्विधा होत असतो. द्विधा होतो, त्रिधा होतो, चतुर्धा होतो, शतधा होतो. आपल्याला काही केलं काही कळत नाही, काय निर्णय घ्यायचा हे कळत नाही. अशा दुविधेमध्ये सर्वसाधारण मनुष्य सापडलेलाच असतो. असं असल्यामुळे निर्णय न घेण्याची सवय देखील कित्येकांना असते घरामध्ये आणि अगदी राष्ट्राच्या पातळीवर. मी मध्ये एक लेख वाचला, त्याच्यात आपले पंतप्रधान होते पीव्ही नरसिंह राव, तर त्यांचा असा विश्वास होता की निर्णय न घेण्यामुळे अनेक गोष्टी मार्गाला लागतात. स्वस्थ बसून राहायचं, आपल्या आपल्या क्रमाने गोष्टी सुटत जातात असं त्यांच्याबद्दल म्हटलं गेलं, इतके ते बसून राहायचे. ही जी निर्णय न घेण्याची सवय असते, आपोआप काय घडेल ते बघू, हा तसा कधी कधी नरसिंहरावांसारखी फार मोठी व्यक्ती असेल तेव्हा तो धूर्तपणा असतो आणि सामान्य माणसाचा घाबरटपणा असतो. नरसिंहराव घाबरत नव्हते, पण धूर्तपणाने त्यांनी राजकारणातल्या अनेक गोष्टी निर्णय न घेता संपवल्या. तसंच अनिर्णयाबरोबर निर्णयाची देखील भीती असते, कारण परिणामाची भीती असते. आपल्या भीतीचं कारण परिणाम हे असतं आणि ते परिणाम कोणते निघतील याच्याबद्दलही दोन पाच पर्याय आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात आणि नको असलेला परिणाम स्वीकारण्याची मानसिक तयारी नसते. त्यामुळे कामामध्ये हातच न घालणं, अनारंभेन कार्येण प्रथम बुद्धी लक्षण असं म्हटलेलं आहे. कार्याला हातच न घालणं हे पहिलं बुद्धी लक्षण, म्हणजे बुद्धी नसल्याचं जणू लक्षण. याचं कारण आपण परिणाम स्वीकारू इच्छित नसतो, परिणामांपासून स्वतःला वाचवू इच्छितो, म्हणून निर्णयापासून आपण स्वतःला वाचवू इच्छितो. स्वामीजींच्या जीवनामध्ये याच्यापैकी एक ही गोष्ट नव्हती. वयाच्या 18व्या वर्षी मॅट्रिक होऊन घरी परत आल्यानंतर अचानक वडिलांचं निधन झाल्यावर महिनाभर स्वस्थपणे विचार करण्यामध्ये त्यांचा गेला महिनाभर, की आता कशा रीतीने आपण काय काय करायला पाहिजे, आपल्या जीवनाची दिशा काय असायला पाहिजे. आणि वारंवार त्यांचं मन त्यांना हेच सांगत होतं की या गावात आपल्याला बरकत नाही, हे गाव सोडलं पाहिजे काही असो. आणि कुठं जायचं तर स्वामीजी नेहमी म्हणायचे की आमच्या कोकणातल्या लोकांचं मायपोर्ट म्हणजे मुंबई, कोकणातला माणूस उठतो आणि मुंबईत जातो. पण स्वामीजींनी पुण्यात यायचं ठरवलं. याचं कारण अतिशय लहानपणापासून एक शांत जीवन जगण्याची, चिंतनशील राहण्याची आणि गीता काखोटीला मारून गावगणना गीतेवर निरूपण करण्याची अशी एक प्रबळ इच्छा त्यांच्या ठिकाणी होती. या सगळ्या इच्छा एका क्षणात गेल्या जेव्हा वडिलांचं देहावसान झालं आणि आई देखील किती, माझी अशी कल्पना 35-38 वर्षांचीच असेल, नाही का? स्वामीजींच्या आई अशा एवढ्याच वयाच्या होत्या आणि भगिनी त्यांच्या 18 वर्षांचे जर स्वामीजी होते तर स्वामीजींच्या आई अशाच त्या काळातली गोष्ट जर पाहिली तर 40च्या आतल्या असतील. आणि त्यांची धाकटी बहीण यांना घेऊन स्वामीजी पुण्याला आले. त्यांच्या चुलत्यांनी विचारलं की कुठं चालला तुम्ही काय, तर त्यांनी सांगितलं की मी पुण्याला जाणार. आणि आईला देखील असं वाटलं की हे करतील ते योग्यच करतील. एक तांदळाचं पोतं, अर्धा पोतं वाल, थोडे बहुत पैसे घेऊन ते पुण्याला आले. कुठेही अनिर्णयाची दुविधा नव्हती, निर्णय टाळण्याची वृत्ती नव्हती, परिणाम स्वीकारण्याची धमक होती. पुण्याला येऊन काय करायचं हे ठरवलंही नव्हतं. इथं आल्यानंतर मग शोध घेतला, झारापकर टेलरिंग इन्स्टिट्यूट मध्ये टेलरिंग शिकले आणि कामाला सुरुवात केली. जो परिणाम होईल तो होईल, स्वामीजी म्हणत असत प्रवचनामध्ये कधी कधी, की हत्ती उचललेला पाऊल मागं घेत नाही, एकदा उचललं की उचललं. तसं माणसाचं असावं असं ते म्हणत असत, पण ते जीवन ते जगले असं मला वाटतं. त्यांनी शिवणकाम केलं, कापड व्यवसाय केला, तोही त्यांचा निर्णय होता. पुढे भागेश्वर निवासमध्ये येऊन राहिले, सोमवार पेठेतली जागा सोडून. तसंच टेनिस बंद करण्याचा जो निर्णय होता तो देखील, ते टेनिस मध्ये चॅम्पियन जेव्हा झाले ओळींनी 2 वर्ष, तेव्हा त्यांना त्याच्या साखळी मॅचेस खेळण्यासाठी म्हणून जे चॅम्पियन असतात त्यांना दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये जाणं गरजेचं असतं नियमाप्रमाणे संघटनेच्या. टेनिसचा प्रसार व्हावा हाही त्याच्यामध्ये हेतू होता. तर आपल्याला हे करत बसायचं नाहीये, मॅचेस खेळत बसायचं नाहीये हे लक्षात घेऊन त्यांनी टेनिस बंद केलं. त्यांची जी निर्णय क्षमता होती, अनिर्णयाची दुविधा नसणं, निर्णय न घेण्याची सवय न लावणं, परिणामाचं भय नसणं किंवा परिणाम स्वीकारण्याची वृत्ती असणं, स्वतःला निर्णयापासून मुळीच दूर न ठेवणं, हे त्यांच्या विवाहाच्या वेळी तर फार प्रकर्षाने जाणवतं. सरलाताईंचं घराणं हे सरदार कुटुंब होतं, सरदार तेंडुलकर असं म्हणत असत, आणि फार वैभव होतं. सरलाताईंचे वडील गेलेले होते आणि काकांना किंवा आजोबांना असा भाव निर्माण झालेला होता की यांच्या वडिलांच्या पश्चात चांगलं करून दिलं असं लोकांनी म्हणावं, असं कुठेतरी काहीतरी पाहून लग्न करून दिलं नाही, लग्न करून दिलं असं लोक म्हणू नयेत अशी स्वाभाविक इच्छा होती. आणि स्वामीजींनी अशा रीतीने एका खोलीत सोमवार पेठेत राहणं आणि जेमतेम सुरुवात करणं, आई बहिणीचं शिक्षण आई बरोबर सगळं तिथलं कोकणातलं सोडून इथं आलेले, तर अशा परिस्थितीत लोक काय म्हणतील असं भय त्यांना होत. म्हणून त्याकरता स्वामीजींनी एक्साइज खात्यामध्ये नोकरी धरली, त्यांनी नोकरी केली आणि पुणे मुंबई अपडाऊन 1 महिना त्यांनी केलं रेल्वेनी. एक महिना त्यांनी फक्त नोकरी केली, लग्न झालं आणि लग्नाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी राजीनामा दिला. आपण कल्पनाही करू शकत नाही की सरलाताईंच्या घरचे लोक काय म्हणतील. लग्नापुरती नोकरी, दाखवण्यापुरती नोकरी केली, त्यांनी सरळ राजीनामा दिला आणि परत आपला पुण्यातला व्यवसाय सुरू ठेवला. ही जी निर्णय क्षमता होती, योग्य वेळेला निर्णय घेण्याची क्षमता, तर तीच त्यांना ध्यान करावं, साधना करावी, मग ज्ञानेश्वरी सांगावी, अशा प्रकारच्या निर्णय आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी याच्याकडे आपोआप घेऊन गेली. स्वामीजींचं आणि स्वरूपानंदांचे जे गुरु शिष्य संबंध होते, गुरु शिष्य संबंधाबद्दल सहसा असं म्हटलं जातं की नेहमी शिष्य सद्गुरूंकडे येतो तो काहीतरी मिळवण्यासाठी येतो. निष्प्रयोजन कोणीच येत नाही, काही प्रयोजन असतं. शुद्ध परमार्थामध्ये ते प्रयोजन आत्मप्राप्तीचं असेल. पण प्रयोजन असतं. शिष्याचं सद्गुरूंकडे जे जाणं आहे त्याच्या मागे प्रयोजन असतं. शिष्य काही मिळू इच्छितो आणि गुरूंचं देखील शिष्याच्या संबंधामध्ये काही प्रयोजन असतं. जेव्हा ते गुरु म्हणून काम करत असतात तेव्हा समोर आलेल्या व्यक्तीच्या अहंकाराला ते मिटवू इच्छितात, हे त्यांचं प्रयोजन असतं. कधी रागवून, कधी समजावून सांगून, उपदेशाच्या अंगाने, कधी प्रेमाने, कधी कोणत्याही गोष्टीने, पण तो अहंकार विवर्जित व्हावा अशी गुरूंची इच्छा असते. गुरूंचंही शिष्याच्या ठिकाणी प्रयोजन असतं, पण हे प्रयोजन शिष्याच्या कल्याणासाठी असतं. शिष्य जे सद्गुरूंकडे जातो ते स्वतःला न मिटवता, म्हणजे आपला अहंकार न मिटता यांच्याकडून काही पदरात पडून घेता येईल का याचाच खटपटीला असतो. तो आपल्या स्वतःला मिटवून घ्यायला इतका सहजासहजी तयार नसतो. त्याला तेही जपायचं असतं आणि त्यांच्याकडून आत्मज्ञानासारखंही काही मिळवायचं असतं आणि म्हणून परमार्थ अवघड होऊन बसतो. असं म्हटलं जातं की गुरु शिष्यांमध्ये हा एक सुप्त संघर्षच असतो. शिष्य स्वतःला मिटवू इच्छित नाही, गुरु शिष्याला मिटवण्याच्या दडबडीत असतात, धावपळीत असतात, भानगडीत असतात आणि शिष्य आपल्याला न मिटवण्याच्या भानगडीत असतो. त्यांच्याकडून तरीही काही मिळवण्याच्या गोष्टी करत असतो. आणि गुरु देखील शिष्याच्या कल्याणासाठी पण शिष्यावर अथक प्रयत्न करतात, अथक प्रयास करतात. हे सगळे प्रयास हे एकदा अहंकाराची गोष्ट बाजूला झाली, हा विचारोनी अहंकारू सांडीचे, तरी असतीची वस्तू होईल तर तू आहेस तेच तुला मिळेल, तू आत्मज्ञानी होशील, तरी आपुली स्वस्ती सहज आपणची केली याकरता गुरूंचा त्याच्यात कोणता स्वार्थ नसतो. त्याकरता सद्गुरु मोठा वाग्यज्ञ आरंभतात, कोणी निरूपण करतात, कोणी शिष्यांना घेऊन प्रवास करतात, कोणी शिबिर घेतात, मोठा खटाटोप केला जातो, सत्संग होतात, प्रश्नांना उत्तरं दिली जातात. स्वामीजींच्या आणि स्वरूपानंदांच्या गुरु शिष्य संबंधात याच्यापैकी काही झालं नाही हे मला विशेष वाटतं, काहीच नाही. कारण स्वरूपानंदांकडून काही मिळवणं याकरता स्वामीजी स्वरूपानंदांकडे गेले नाहीत. त्यांचं चरित्र जरी वाचलं तरी लक्षात येतं ते केवळ दर्शनाकरता गेलेले होते. त्यावेळेला तेव्हाच्या त्यांच्या परिस्थितीप्रमाणे, स्वामीजींच्या मानसिक बौद्धिक भावाप्रमाणे आपल्याला अनेक कोणाकडून काही मिळवायला पाहिजे असं नाही असं त्यांचा मनापासून भाव होता. कारण त्यांना दोनदा निर्विकल्प समाधीचा लाभ झालेला होता, ध्यान चांगलं होत होतं त्यांचं, त्यामुळे आपल्याला गुरूंची तितकी आवश्यकता नाही असा त्यांचा भाव होता. काही मिळवण्याकरता जाण्याच्या ऐवजी स्वामीजी परमार्थातले अनेक अनुभव गाठीला घेऊन दर्शनासाठी म्हणून केवळ स्वरूपानंदांकडे गेलेले होते. तसंच ज्ञानेश्वरीचा अभ्यासही त्यांच्या बाजूला होता. त्यांचं प्रवचनही स्वरूपानंदांनी ठरवलं पहिल्याच भेटीत. महात्मानस्तु माम पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्ति अनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम् या नव्या अध्यायातल्या श्लोकावर स्वामीजींचं स्वरूपानंदांच्या पुढे प्रवचन झालं आणि तो जो बुक्का लावलेला स्वरूपानंदांचा फोटो आहे हा इथं लावलाय. तो हा एकच फोटो बुक्का लावलेला स्वरूपानंदांच्या संपूर्ण जीवनात आहे आणि हा फोटो स्वामीजींच्या प्रवचनाच्या वेळेला काढलेला आहे. एक मुंबईहून फोटोग्राफर आला होता आणि त्यांनी बुक्का लावून स्वामीजी कसे बसलेत बघा, ते प्रवचन ऐकण्यासाठी म्हणून बसलेत त्यांच्या पलंगावर आणि खोलीच्या बाहेर पडवीवर स्वामीजींचं प्रवचन होतं. ते दिसतील असे स्वरूपानंदांना बसलेले होते आणि काही थोडे लोक होते तिथं असं स्वामीजींचं प्रवचन स्वरूपानंदांच्या समोर झालं तेव्हाचा हा फोटो आहे. अशा तऱ्हेने काही मिळवण्याकरता म्हणून पावसला आपण गेलो असं त्यांचा भाव नव्हता. तसं स्वामीजींना मिटवण्याकरता, म्हणजे त्यांच्या अहंकाराला मिटवण्याकरता स्वरूपानंदांना फार कष्ट पडले नाहीत. तेवढेच कष्ट जेवढे गुरूंना घ्यावेच लागतात. अनुग्रहाचे कष्ट, कृपा करण्याचे कष्ट, तेवढ्या कष्टात काम झाला असं आपण म्हणू. स्वामीजींनी स्वरूपानंदांचा अनुग्रह घेतला आणि त्यांचं समर्पण अल्पावधीत झालं. ते असं सांगत असत की पावसला देसायांच्या घराकडे जाताना जो पूल आहे त्या पुलावर पाऊल ठेवल्यावरच मला अशा शांतीचा अनुभव आला. मला असं लक्षात आलं की या परिसरामध्ये कोणी महापुरुष राहतोय नक्की. आणि त्यांच्या खोलीमध्ये जेव्हा ते गेले तेव्हा मूर्तिमंत शांती आपल्या समोर बसलेली आहे असं स्वामीजींना वाटलं स्वरूपानंदांच्या योगानी रूपानी. आणि ते नतमस्तक झाले. एवढंच नव्हे तर ते तिथं गेल्यानंतर अन्य कुठेही कधीही गेले नाहीत. त्यांच्या बरोबर असलेली मंडळी गणपतीपुळ, गणपतीगुळ, पूर्णगड आणि काय सूर्य मंदिर, कनकादित्य मंदिर हे सगळं पाहण्यासाठी म्हणून गेले. तर स्वामीजी आता इथून कुठं जायचं नाही म्हणून 3 दिवस पावसमध्येच होते. आणि पुढे कित्येक वर्ष, 4-5 वर्ष 72 सालापासून स्वरूपानंद बोलत होते. ते असं म्हणत असत की इथं आल्यानंतर लोक सगळीकडे फिरतात. एक बाळासाहेबच असे की जे इथं आले आणि इथंच राहिले असं म्हणत असत. याचं कारण आपण आपल्या स्वतःला न मिटवता, आपला अहंकार न टाकता सद्गुरूंकडून काही मिळवण्याचा अबोध स्वामीजींच्या ठिकाणी नव्हता. स्वरूपानंदांची आणि त्यांची जेव्हा पहिली भेट झाली त्या भेटीतच त्यांना स्वरूपानंदांनी ज्ञानेश्वरी नित्यपाठ काढून दिला आणि कोणतंही पान उघडून वाचायला सांगितलं. त्याच्यात जणू स्वामीजींचं चरित्रच आलेलं होतं. ते हे मंत्र रहस्य गीता मेळवी जो माझिया भक्ता अनन्य जीवना माता बाळका जैसी तैसी भक्ता तैसी भक्ता गीतेसी भेटी करी जो आदरेसी तो देहा पाठी मजसी एकची होई. सुमनु आणि शुद्धमती अनिंदकू अनन्य गती परी गौप्य ही परी तया प्रती कावळी जे सुखे तरी प्रस्तुत आता गुणी इही तू वाचूनी आणिक नाही म्हणून गुज तरी तुझ्या ठाई लपवू नये. अशा 4 ओव्या वाचल्यानंतर स्वरूपानंद आता पुरे असं म्हणाले. स्वामीजींचं सगळं जीवन ते जे गीता सांगतात ज्ञानेश्वरी सांगतात त्याचं वर्णन स्वरूपानंदांकडूनच जणू स्वामीजींनी ऐकलं त्या ज्ञानेश्वरी नित्यपाठाच्या योगाने. आणि या गुणांनी युक्त असे तुम्ही आहात, तुमच्यात खेरीज आणि कोणी नाही म्हणून आता कोणतंही गुज तुमच्या ठाऊन लपवण्याचं काही कारण नाही असं स्वरूपानंद पहिल्या भेटीत स्वामीजींना म्हणाले. तशाही प्रकारे त्यांना स्वामीजींवर फार कष्ट घ्यायला लागले नाहीत. त्यांच्या या 6 वर्षाच्या स्वरूपानंदांच्या आणि त्यांच्या संबंधांचा विचार मी करतो तेव्हा प्रत्येक वेळेला मला काहीतरी नवीनच वाटतं. स्वरूपानंद त्यांना एकदा म्हणाले की तुम्ही जी ज्ञानेश्वरी सांगता तर ती माझी सेवाच आहे, तुम्हाला आणखीन कोणत्या सेवेची गरज नाही. कारण आपले मामा पडवळ तिथं शेणानी अंगण सारवत होते देसाईंच्या इथं, तर ते पाहून स्वामीजी असताना अनेकांना ते माहीत आहेत नारायण नारायण असं सतत उच्चार करणारे स्वामीजी स्वरूपानंदांना म्हणाले की मामांनी हे सगळं इथं झाडलं, शेणाने अंगण सारवलं, कदाचित मी शहरी असल्यामुळे माझ्या डोक्यातही आलं नाही की अशा प्रकारची सेवा इथं करावी, माझा शहरीपणा माझ्या आड आला असावा असं स्वामीजी स्वरूपानंदांना म्हणाले. तेव्हा स्वरूपानंद म्हणाले की सेवा अनेक प्रकारांनी घडते. तुम्ही जी ज्ञानेश्वरी सांगता ती माझी सेवा आहे असं ते म्हणाले. तसंच एकदा स्वरूपानंद त्यांना असं म्हणाले की तुमच्या घरी होणाऱ्या नित्य ज्ञानेश्वरीला मी उपस्थित असतो, मी रोज उपस्थित असतो असं म्हणाले. त्यामुळे त्यांचे जे गुरु शिष्य संबंध होते ते गुरु शिष्य संबंध हे फार प्रगत झालेली व्यक्ती शिष्य म्हणून जर सद्गुरूंकडे गेली तर कृपा दृष्टी आणि कृपा अनुग्रहाची मोहर आणि पूर्णता याच्या दरम्यान जो काही काळ लागला असेल तो लागला असेल, पण दोन तीन वर्षातच स्वामीजींना अत्यंत प्रसन्नतेने आणि शांत वृत्तीने व्यापून घेतलं असं दिसतं. तीही पावती परत स्वरूपानंदांनीच दिली. स्वरूपानंद असं म्हणाले की बाळासाहेब तुम्ही शांत झालेले आहात. 70 सालची गोष्ट आहे, 68 साली ते त्यांच्याकडे गेले. तुम्ही शांत झालेले आहात तसं शांत व्हायला लोकांना शिकवा. तुम्ही कोणी जर विचारलं तर ध्यानाची प्रक्रिया विचारेल त्याला, इथून पुढे सांगायला हरकत नाही असं स्वरूपानंद त्यांना म्हटले. स्वामीजींचं जर जीवन पाहिलं तर त्या जीवनात अगदी लहानपणापासून प्रेम आणि शांतीने सर्व व्यवहार करणं या दोन गोष्टींचा विलक्षण मिलाफ आहे असं दिसतं. अतिशय प्रेमानी, करुणेनी आणि शांतीनी त्यांच्या अगदी लहानपणीच्या ज्या आठवणी वाचण्यात येतात त्याच्यात गडी माणसांना देखील खूप प्रेमाने वागवावं असं ते घरातल्या लोकांना सांगत असत. जर आपल्याला कोणाकडे गडी म्हणून कामाला जायला लागलं तर आपल्याला कळेल की लोक ओरडल्यावर काय वाटतं ते. असं लहान वयाचे असताना म्हणजे 8-10 वर्षांचे असताना ते घरातल्या मोठ्या मंडळींना सांगत असत. त्यांनी जर नाही केलं 2-3 सांगून तर आपण करावं आणि मोकळं व्हावं. त्यांची अडचण आहे घरात काहीतरी म्हणून ते कामाला येतात आपल्याकडं, त्यांच्यावर ओरडू नये असं ते म्हणत असत. तसं मित्रमंडळींना देखील त्यांनी मोठ्या प्रेमानी आणि शांतीच्या गुणांनीच आपलंसं केलेलं होतं. त्यांच्या जीवनामध्ये प्रारंभी शालेय जीवनामध्ये जी भगवद्गीता हातात आली आणि कालांतराने दासबोध हातात आला त्या अभ्यासाची शांती या सहज गुण शांतीचा त्यांचा होता त्याच्यामध्ये याची भर पडली. यामुळे त्या शांतीला झळाळी यायला लागली. अभ्यासाची शांती त्यांच्या जीवनामध्ये संत वचन वाचून त्यांच्या अंतःकरणात जे भाव होते तर ते कन्फर्म व्हायला लागले. नंतर जेव्हा ज्ञानेश्वरी सांगायला त्यांनी सुरुवात केली तेव्हा ही जी केवळ अभ्यासाची शांती होती त्याच्या जोडीला एक ज्ञानपूर्वक अभ्यासाची शांती असं त्याचं स्वरूप झालं. म्हणजे आता शास्त्रीय ज्ञान देखील त्याचाही अभ्यास ते करतायत आणि शांती हा गुण देखील वापरत आहेत. त्या काळातली एक घटना सांगितली जाते की त्यांचं जे काउंटर होतं आता कॅनरा बँक तिथं आहे आडवी आणि त्यांचं जे दुकान होतं ते असं चिंचोळ आत आयताकृती आहे, पण पूर्वी त्या जागेमध्ये रस्त्याच्या फेसिंगला मोठं असं काउंटर असं त्यांचं दुकान होतं आडवं कॅनरा बँक आता आहे तशी. आणि तिथं बाहेर काचेची कपाट होती, तर कोणी एकानी एका तरुण माणसानी तिथे सायकल लावली आणि कोणत्या कारणांनी धक्का लागून ती सायकल काचेच्या काउंटरवर पडली आणि काच फुटली दुकानाची. ते बाहेर पाहायला आले, त्यांनी पाहिलं की काच कोणाचा तरी धक्का लागून सायकल पडली आणि काच फुटली. तेव्हा त्या मुलाला त्यांनी खांद्यावर हात ठेवून सांगितलं की ही सायकल जी तू रस्त्यावर अशी लावलीस आडवी, त्याच्या जी उभी लावली असती तर ती पडली असती तरी देखील असं झालं नसतं, असं त्याला समजावून सांगितलं त्यांनी. नाहीतर कोण आहेस, कुठला आहेस, चल जरा आत दुकानात, तुझे वडील कोण आहेत, कुठे आहेत, पत्ता काय, नुकसान झालं, असं अशा विषयाकडे ही गोष्ट गेली नाही. सद्गुरु कृपेनी नंतर ध्यानाची शांती त्यांच्या जीवनामध्ये आली. ती खरं स्वामीजींकडे स्वरूपानंदांकडे जाण्याच्या आधीपासून काही प्रमाणात लाभायला सुरुवात झालेलीच होती. पण तेच असं म्हणतात, स्वामीजीच असं म्हणतात की स्वरूपानंदांचा अनुग्रह झाल्यानंतर मात्र माझ्या पारमार्थिक जीवनात फार फरक पडला, असं ते स्वतः म्हणतात. माझा देह मन बुद्धीवर खूप सूक्ष्म फरक पडत गेले, असं ते म्हणतात. तशा प्रकारे ध्यानामध्ये अतिशय भक्तीपूर्वक सद्गुरु स्मरण, सोहम भावाचं चिंतन, त्याच्यानंतर प्रत्यक्षात साक्षित्व, ध्यान, त्या ध्यानामध्ये वृत्ती शून्यता, वृत्ती शून्यतेनंतर परमात्मा भावाचा प्रत्यय आणि मिळणारी शांतता, अशी शांतता, ही शांतता ध्यानातून उठल्यानंतर देखील त्यांच्या देह मनाला व्यापून राहायला लागली. त्यांच्या अंगोपांगावर ही शांती राहिली. प्रसन्नता त्या शांतीचंच एक उपलक्षण होत. या शांतीमुळं त्यांच्या विविध कर्मांच्या वेळेला स्वरूपाचं अनुस्यूत अनुसंधान त्यांना लाभायला लागलं. आणि मग ती महत्वाची घटना घडली, जसं भगवंत म्हणतात की श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात, ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्यागः, त्यागात शांतिहि अनंतरम, कर्मफलाचा त्याग. तेव्हा मात्र जी शांती मिळते ती कधीही ढळत नाही. तसं सगळं जीवन त्यांचं हे कर्मफलाच्या त्यागाने भरून गेलं असं झालं. आणि त्या शांतीचा आणि त्यांना लाभलेल्या प्रसन्नतेचा आपल्या सगळ्यांना अतिशय लाभ झाला. ही शांती प्राप्त होण्यासाठी म्हणून त्यांच्या जवळ, कोणाही जवळ जी गोष्ट आवश्यक आहे ती म्हणजे द्रष्टाभाव कायम राहणं आणि दृश्याशी तादात्म्य न पावणं. आपण भावनेनी, विकारानी, विचारानी, ममतेनी दृश्याशी तादात्म्य पावतो. माझं, मी आणि माझं हा भाव धरून दृश्याशी तादात्म्य पावतो. कशा प्रकारे दृश्याशी तादात्म्य पावणं ही गोष्ट त्यांच्या जीवनामध्ये नव्हती, म्हणून ते म्हणू शकत असतात की उपरणं झटकला की निघाला असं माझं आहे, मी कशातच गुंतून पडत नाही असं ते जे म्हणत असत ते त्या कारणाकरता म्हणत असत. अध्यात्म मंगलधाम ही वास्तू वस्तुत मोडकांनी त्यांना व्यक्तीला दिलेली होती, बाळासाहेब वाकड्यांना दिलेली होती. त्यांचे सद्गुरु बाळासाहेब वाकडे म्हणजे स्वामी माधवनाथ यांना व्यक्तिशाळा दिलेली होती. पण द्रष्टाभाव आणि दृश्याशी तादात्म्य न पावणं या गुणांमुळे आपल्याला याचा काही उपयोग नाही, व्यक्ती म्हणून ही कार्यासाठी असावी असं त्याकरता त्यांना वाटलं. हा तिथं त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक राहतो, सामान्य लोकांमध्ये आणि अशा व्यक्तीमध्ये. परवा इथं कोणाकडून तरी आठवण वाचताना देखील कोणी एकानी स्वामीजींना अंगठी घातली, तर ती अंगठी थोडा वेळ त्यांनी ठेवली आणि मग परत त्या व्यक्तीच्या हातात घातली, असं जे इथं आपण आठवण ऐकली त्याचं तेच कारण आहे. कायम आपण वेगळे, अलिप्त आणि दृश्याशी समरस न होणं. दृश्याशी समरस होतो विकारांमुळं. तसा समरस झाला की मी ती माझ्या हातात घातलेली अंगठी काढून खिशात ठेवलीच समजा, मी परत कधीही देणार नाही ती. पण जी व्यक्ती दृश्याशी समरसच नाही अशीच व्यक्ती हे करू शकते. सांप्रदायिक अधिकार प्रदान करण्याचा त्यांनी जो कार्यक्रम केला तेव्हा ते असं म्हणाले की खऱ्या अर्थाने आता मी मोकळा झालो, माझ्या डोक्यावर एक ओझ होतं, असं अगदी हात करून ते म्हणाले. माझ्या डोक्यावर एक ओझ होतं, ते मी कायम वागवत होतो की ही जबाबदारी मी अजून कोणाला दिलेली नाही. असा द्रष्टाभाव राखणारे आणि दृश्याशी तादात्म्य न राखणारी व्यक्ती डोक्यावर ओझ कसं घेऊन चालेल? याचं कारण त्यांची सद्गुरु निष्ठा होती. सद्गुरूंनी सोपवलेलं जे कार्य आहे त्याची योग्य व्यवस्था लावणं, याच्यामध्ये त्यांची गुरुभक्ती दिसून येते. त्यांच्या गुरुभक्तीचं वलय, त्यामुळं ही गोष्ट आपल्या हातून योग्य रीतीने घडावी असं त्यांना वाटत होतं. हा द्रष्टा दृश्याशी तादात्म्य पावणं हा विषय त्याच्यामध्ये नव्हता. त्याच्याऐवजी एक पवित्र विषय होता की एक सांप्रदायिक कार्य आहे आणि ते सांप्रदायिक कार्य असंच पुढे चालत राहणं हे कोणाही सद्गुरूंना आवडेल, तसं हे जर घडलं तर आपल्यालाही आवडेल. कारण सद्गुरूंच्या आपल्या सद्गुरूंच्या ऋणातून त्यामुळे आपण मुक्त होणार आहोत असा भाव होता. मी चिंतन करता करता जे मला स्फुरलं त्याच्यामध्ये ही एक घटना मात्र मला अशी दिसली की तेव्हा ते म्हणाले की माझ्या डोक्यावर ओझ होतं, बाकी मी कधीही ऐकलं नाही. ज्यांच्या डोक्यावर संसाराचं ओझ नव्हतं, संसार करत असताना, ज्यांच्यावर दुकानदारीचं ओझ नव्हतं, दुकानदारी करत असताना, प्रवचन करत असताना जे म्हणत होते की मी प्रवचन करतो पण मी प्रवचनकार नाही, स्वरूपानंदांविषयी असणारा त्यांचा अतिशय पूज्य भाव आणि त्यांची आज्ञा शिरसावंद मानणं ही जी गोष्ट आहे त्यामुळं त्यांच्या ठिकाणी हा भाव होता. पण अडकून न पडताच ते त्या गोष्टीमध्ये होते. आपली सद्गुरूंनी सोपवलेली जी सेवा आहे ती सेवा म्हणून कशी पूर्ण करायची हेही त्यांनी त्या दरम्यान दाखवून दिलं. हे जे वचन सुधीरनी कितीतरी त्यांची वचन, मला त्याची सुरुवात इतकी आवडली, बचेंगे तो और भी लढेंगे असं ते जे म्हणत असत, तर कशा करता? तर सद्गुरु वचन प्रतिपालन आणि सद्गुरूंनी सांगितलेला हा जो वसा आहे तो वसा त्या करता. अशा रीतीने त्यांचं जे जीवन आहे त्या जीवनाचा या अंगाने स्फुरलेला विचार मी आपल्या समोर मांडला अशा करता की थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाची सापडे बोध खरा, असं जे म्हटलं जातं त्याच्यात आपल्याला अनुसरण्यासारखं काय आहे याच्यात हे जरा शोधलं पाहिजे. अशा भूमिकेतून मी बसलो आणि चिंतन करत असताना मला असं वाटलं की ही जी त्यांची निर्णय क्षमता, गुरु शिष्य संबंध याच्या संबंधी काही चिंतन करावं ते जसं झालं तसं आपल्या समोर मांडलं, स्वामीजींच्या चरणी अर्पण केलं. हरिओम तत्सत.
आरतीने करणार आहोत. त्या आरती करण्याच्या अगोदर मी काही महत्वाची निवेदन करतो, आपण शांतपणे ती ऐकून घ्यावी. सर्वप्रथम निवेदन बालसंस्कार केंद्राकडून आलेलं आहे. येत्या या महिन्यामध्ये दुसरा सोमवार दिनांक 14 ऑक्टोबर माया अपार्टमेंट्स येथे संध्याकाळी 6 ते 7 या वेळामध्ये पालक केंद्र होणार आहे. त्या केंद्रासाठी सर्व केंद्र चालक आणि बालसाधकांच्या पालकांनी अवश्य उपस्थित राहावे ही नम्र विनंती. तसंच या महिन्यामध्ये तिसरा शनिवार 19 ऑक्टोबर रोजी एकत्रित बालकेंद्र माया अपार्टमेंट्स येथे संध्याकाळी 5:30 ते 6:30 या वेळामध्ये होणार आहे. त्याच्यासाठी सर्व बालसाधक पालक आणि केंद्र चालकांनी सहभागी व्हावं ही नम्र विनंती. आता आपला हा जयंती उत्सवाचा आणि वर्धापन दिनाचा सकाळच्या ह्या कार्यक्रमानंतर संध्याकाळच्या कार्यक्रमाला सुट्टी आहे. पुढील रविवारी म्हणजे दिनांक 13 ऑक्टोबर रोजी विजयादशमी आहे. दसऱ्यानिमित्त एक विशेष कार्यक्रम याच वास्तूमध्ये गणेशपुरममध्ये सकाळी 7 ते 9 या वेळात होणार आहे. या कार्यक्रमासाठी सर्वांना सस्नेह निमंत्रण आहे. या आठवड्यातील बाकी सर्व कार्यक्रम नेहमीप्रमाणे होतील. या कार्यक्रमानंतर आपण सर्वांनीच स्वामीजींना मनोमन नमस्कार करायचे आहेत. या मुख्य हॉल व्यतिरिक्त देखील या इमारतीमध्ये विविध खोल्यांमध्ये साधक बसलेले आहेत. तर त्या सर्वांनी कुठले जे साधक कार्यकर्ते आहेत ते जसं सांगतील त्याप्रमाणे शांतपणे खालती यायचं आहे. तसंच आपण गुरुपौर्णिमेच्या वेळेला एक उपक्रम केलेला होता. आपण एक केंद्राच्या विविध कार्यक्रमांच्या संबंधात आपल्याला संपर्क साधण्याचं सोयीचं व्हावं याच्याकरता आपण एक नोंदणी फॉर्म भरून इथं घेत होतो. तर बहुतेक साधकांनी हा फॉर्म भरलेला आहे त्यावेळेला. तरी देखील कोणाचा नजरचुकीने जर राहून गेला असेल तर हा फॉर्म आपण आज परत इथं भरून जाणार. ज्यांनी आधी भरलेला आहे त्यांनी परत भरायचा नाही, पण ज्यांचा थोडासा राहून गेला असेल तिथं खालती ग्रंथ विक्री केंद्राच्या इथं हा फॉर्म उपलब्ध आहे. आपण जरूर तो जाताना कोणाचा राहिला असेल तर ती माहिती भरून द्यावी. आता आपण स्वामीजींची आरती करणार आहोत. आपल्या केंद्रामध्ये च्या कार्यक्रमामध्ये विविध सेवांमध्ये अतिशय हिरिरीने सहभागी होणारे सद्भक्त दिलीप काळे आणि सौभाग्यवती मनीषा काळे या स्वामीजींची आरती करतील. सद्भक्त विलासदादा इथं आरती म्हणतील. आपण त्यांच्या बरोबर आपण आरती मध्ये सहभागी होऊयात.
आरती माधवनाथ, आरती माधवनाथ, दास भक्ति ने पाई तेने पाई सेवी तो माथा. आरती माधवनाथ, आरती माधवनाथ, कृपालु तु ज्ञान देवी पादेशी अमृत ओवी देशी जाणी वागण भक्ता. आरती माधवनाथ, आरती माधवनाथ, मायेचे बंध तोडीसी अक्षय सुख जोडीसी सोहम स्वरूप खुण स्वरूप खुण दावीसी आरता. माधवनाथ आरती माधवनाथ संसारी संत महात्मा प्रसन्न पूर्ण चंद्रमा निळे अखंड चांदणे अखंड चांदणे चकोर सिद्ध ही माधवनाथ आरती माधवनाथ दास भक्तीने पायी ठेवी तो माध माधवनाथ आरती माधवनाथ बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ।